वेळोवेळी नाना प्रकारांनी व्यक्त होणारी पांडवांची ही धार्मिकता आणि मर्यादशीलता त्यांच्याविषयी कोणाच्याही अंतःकरणात प्रेमादराची भावना निर्माण करीत असे. म्हणूनच श्रीकृष्णांनी पांडवांना हाताशी धरून शक्य ते सर्व त्यांच्यासाठी केलं, कारण असे शासक असल्यापासून धर्माची संस्थापना होणार नाही आणि धर्म समाजधारणेचे आपले कार्य यशस्वी रीतीने पार पडू शकणार नाही याविषयी कृष्ण निश्चंक होते. आता युद्धाच्या आरंभाची घोषणा करणारी रणवाद्य वाजू लागली, वीर मनस्वी उत्साहाने शंखनाद करू लागले आणि प्रत्यक्ष युद्धास आरंभ झाला. युद्धामध्ये अर्जुनाकडे सेनापतित्व प्रत्यक्ष नसलं तरी जिथं कुठं उणं पडेल तिथं धावून जावं आणि ती स्थिती सावरावी हे काम अर्जुनाचं होतं. ते त्यानं उत्कृष्ट रीतीनं पार पडलं. कुरुसैन्यातील प्रमुख योद्ध्यांशी विशेषत्वाने अर्जुनानेच युद्ध केले आहे. कौरवांचे सेनापती भीष्माचार्य वयोवृद्ध असले तरी त्यांच्या शौर्य सामर्थ्यात थोडीही न्यूनता आलेली नव्हती, पण अर्जुनही त्यांच्या तोडीसतोड योद्धा होता. अर्जुनाच्या शौर्याचे भीष्माचार्यांना अत्यंत कौतुक होतं, तरी त्यांच्या युद्धपद्धतीत वा शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात थोडीही ढिलाई कधी निर्माण झाली नाही. उलट अर्जुन मात्र भीष्मांशी लढताना मृदुयुद्ध करीत होता. भीष्म अर्जुनास घायाळ करीत, पण अर्जुन मात्र भीष्मांशी लढताना आपले सर्व बळ वापरीत नसे. इतरांशी लढताना मात्र त्याचा पराक्रम माध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे तळपत असे. भीमाची त्याला योग्य ती साथ होती. त्यांच्यापुढे टिकाव धरणे मिमी म्हणणाऱ्या योद्ध्यांनाही कठीण होई. पांडव पक्ष्यांचा मार खाऊन दुःशासनाला मूर्छित व्हावे लागे, त्याच्या सैन्यात धावपळ वाढे, सैन्य माघार घेऊ लागे. भीष्मद्रोणांनी कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्यासमोर कुरुसैन्याची फजिती होणे टळत नसे. असं झालं म्हणजे दुर्योधन खिन्न होई, चिडे आणि भीष्मांना टाकून बोले. त्यावर भीष्म उत्तर देत, दुर्योधना, मी माझ्याकडून शक्य आहे तेवढा पराक्रम करीत असतो. मी अंग चोरून कधी लढत नाही, पण पांडव युद्धामध्ये अजिंक्य आहेत. इंद्रासह देवांनाही त्यांना पराभूत करणं शक्य नाही हे मी तुला अनेक वेळा अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, तरी मला का दोष देतोस? मला सेनापती व्हा म्हणालास तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की ज्याच्यावर तुझा भरोसा आहे त्या कर्णाला पाहिजे तर आधी लढू दे, मी मागे राहतो. ते तू ऐकलं नाहीस. मी खरं ते सांगत असतानाही कर्ण माझ्यावर द्वेषाने व्यर्थ रागवला आणि भीष्म जिवंत आहे तोपर्यंत मी लढणार नाही अशी प्रतिज्ञा करून हात जोडून स्वस्थ बसलाय. तो युद्धभूमीवर येईल तेव्हाही असेच घडेल, कदाचित परिस्थिती याहूनही बिघडेल. भीष्मांनी इतकं सांगूनही दुर्योधनास ते पटत नसेच. भीष्मांच्या पराक्रमानं कधीकधी पांडवसेनेतही हलकल्लोळ माजे, पण तसं क्वचित घडे. युद्धाचा एकूण विचार करता कौरवांचीच अधिक हानी होई. भीमसेन, सात्यकी, घटोत्कच, अभिमन्यू यांच्या पराक्रमाने कौरव हैराण होत, मग सेना थकलेली पाहून भीष्माचार्य थोड्या लवकरच युद्धविराम घोषित करीत. एके दिवशी भीष्माचार्यांच्या पराक्रमाला विलक्षणच धार चढली. कदाचित दुर्योधन फारच टाकून बोलल्याचा तो परिणाम असेल. भीष्म अखंड शरवर्षाव करू लागले. त्यांच्या शरवर्षावाने प्रचंड वादळात झाडं उन्मळून पडावीत तसे वीर कोसळू लागले. तरी अर्जुन करीत असलेल्या युद्धामध्ये दिसायला हवा तसा त्वेष दिसेना ते पाहून कृष्ण संतापले आणि म्हणाले, भीष्म असेच लढत राहिले आणि अर्जुन त्यांच्यापुढे असाच अंगचोरपणा करीत राहिला तर पांडवसेना एका दिवसात नामशेष होईल. मलाच याचा प्रतिकार केला पाहिजे. अर्जुन नीट लढला नाही तर भीष्मांच्या शौर्यामुळे त्याच्यावरही दुर्धर प्रसंग ओढवल्याविना राहणार नाही. मी युधिष्ठिराला प्रतिज्ञा करून सांगितलंय की तू अर्जुनाची चिंता करू नकोस. तो तुझा केवळ भाऊ आहे, पण तो माझा सखा आहे, मेहुणा आहे, शिष्य आहे. प्रसंग पडला तर अर्जुनासाठी मी माझ्या शरीराचे लचके तोडून देईन, पण अर्जुनाला धोका निर्माण होऊ देणार नाही. भीष्म आज तसा प्रसंग आणणार असे दिसते, म्हणून ते सात्यकीला म्हणाले, तू इतर सेनेला सांभाळ, मी आज भीष्माला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून कृष्णाने सारथ्य सोडून दिलं, रथाखाली उडी मारली आणि आपले सुदर्शन चक्र उगारून भीष्मांच्या अंगावर धावून गेले. कृष्ण आपल्या अंगावर चक्र घेऊन धावत येत आहेत हे पाहून भीष्मास अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, कृष्णा, तू देवाधिदेव आहेस, लोकनाथ आहेस, जगन्निवास आहेस, तू ईश्वरावतार आहेस. तुझ्या हातून युद्धभूमीवर मरण येण्याइतके अधिक मोठे भाग्य कोणते असू शकते? ये, मी सिद्ध आहे, असे म्हणून भीष्मांनी हात जोडले. कृष्णाचा तो आवेश पाहून अर्जुन चपापला, सावध झाला आणि धावत जाऊन त्याने कृष्णाला गाठून थांबवलं, त्याला हात धरून मागे ओढलं आणि आणि नम्रपणे नमस्कार करून म्हणाला, कृष्णा, माझ्यासाठी तू आपली प्रतिज्ञा मोडू नको, ते तुला भूषण ठरेल, पण मला मात्र त्यामुळे दूषण लागेल। मी आता अशी चूक पुन्हा होऊ देणार नाही। भीष्माशी त्वेषाने लढेन आणि त्यांना मी ठार मारेन, हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो। कृपा करून तू मागे फिर, पुन्हा सारथी हो आणि माझा पराक्रम पहा। कृष्ण अर्जुनाच्या विनंतीप्रमाणे परत आले, पण त्यांचा संताप उणावला नव्हता। ते अर्जुनाशी काही बोललेही नाहीत। ते मुकाट्यानेच रथारूढ झाले आणि सारथी म्हणून घोड्याचे वागदोर त्यांनी हातात घेतले। युद्ध चालू होतेच अर्जुन आता त्वेषाने लढू लागला। त्यानं कौरव सेवनेची दाणादाण उडवली, पण आज भीष्म जाऊन अनावर झाले होते। त्यांनी अर्जुनाच्या विक्रमावर मात करून पांडव सेनेला भयभीत करून सोडले। वणवा लागलेल्या आगीत वृक्ष होरपळावेत तशी अवस्था पांडव सेनेची झाली। ते पाहून युधिष्ठिरांनी आपले सैन्य मागे घेतले आणि मग भीष्मांनीही आपले सैन्य मागे घेऊन त्या दिवसाचे युद्ध संपले। दोन्हीकडील सेना आपापल्या शिबिरात परतल्या। भीष्माचा आजचा पराक्रम आणि पांडव सेनेची झालेली दुरवस्था पाहून युधिष्ठिर व्याकुळ झाला होता। त्याच्या हळव्या स्वभावाप्रमाणे त्याला भवितव्याची चिंता वाटू लागली होती। त्यानं आपल्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली। सगळे पांडव, सात्यकी, धृष्टद्युम्न इत्यादी महावीर आणि स्वतः श्रीकृष्ण एकत्र बसून विचारविनिमय करू लागले। तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, परिस्थिती मोठी बिकट होत चालली आहे। भीष्मांचा पराक्रम दिवसेंदिवस जणू वाढतोच आहे। युद्धाचा 9वा दिवस, पण भीष्माचार्यांच्या वयाचा विचार करता त्यांच्या ठिकाणी थकव्याचं थोडं नावही नाही। आज तर त्यांच्यापुढे आम्हा सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते। असंच जर घडत राहिलं तर आपलं काय होणार याची मोठी चिंता मला वाटते। कृष्णाचा रोष अजूनही धुमसतच होता। ते युधिष्ठिराला उद्देशून म्हणाले, धर्मा, आजच्या या परिस्थितीचा मुख्य दोष तुझ्या या लाडक्या भावाकडे, अर्जुनाकडे आहे। जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा हा भीष्माशी मनापासून लढत नाही। भीष्म मात्र थोडीही दयामाया न ठेवता आपले सामर्थ्य पणाला लावून लढत असतात। अर्जुन त्यांचा लाडका नातू, पण त्याचीही कीव ते करीत नाहीत। अर्जुनाला घायाळ करण्याचा, जर्जर करण्याचा ते जीव तोडून प्रयास करीत असतात, आणि हा मात्र त्यांच्यासमोर केवळ स्वसंरक्षणापुरते लढतो, अधिकात अधिक त्यांचे धनुष्य तोडतो। आज सकाळपासूनच भीष्म काहीतरी विशेष करून दाखवणार असं मला वाटत होतं, म्हणून मी अर्जुनाला सतत भीष्मांच्या अवतीभोवती ठेवलं होतं, आणि आजही हा पहिल्यापासून मिळमिळीतपणाने वागत होता। भीष्म मात्र संधी मिळेल त्या प्रत्येक क्षणी पांडव सेनेचा भीषण संहार करीत लढत होते। मला मोठं आश्चर्य वाटतं की अर्जुनाच्या हे कसं लक्षात येत नाही की भीष्मांचा अत्यंत लाडका असतानाही आम्हा पांडवांवर भीष्मांचे अतोनात प्रेम असतानाही भीष्मासारखा धर्मात्मा, सच्छील, चारित्र्यसंपन्न, सत्यनिष्ठ सत्पुरुष माझ्याशी, आमच्याशी इतक्या त्वेषाने लढत आहे, यात आपलं काही चुकतंय असं त्यांना वाटत नाही? मी काय भीष्मापेक्षा जास्त धर्मनिष्ठ आणि प्रेमळ आहे का? त्यांच्याशी त्वेषाने लढण्यात मी काय म्हणून संकोचावे? नातवानी आजोबाला ज्या आदराने वागवायचे त्यापेक्षा अधिक वात्सल्याने आजोबांनी नातवाशी वागायला हवे। असं असताना भीष्माचे वात्सल्य कृतीतून प्रकट होत नाही, ते हृदयातच राहतं। तर एक कर्तव्य म्हणून असणारा सर्व आदर अंतःकरणात ठेवून मलाही त्यांच्याशी त्यांच्याप्रमाणेच त्वेषाने लढलं पाहिजे, पण हा विवेक काही या शहाण्याला सुचत नाही, म्हणून तुझ्या सेनेवर ही बिकट परिस्थिती ओढवली। शेवटी मलाच राहवलं नाही, मी माझी प्रतिज्ञा गुंडाळून ठेवली आणि शस्त्र घेऊन भीष्मांवर धावलो। तेव्हा हा सद्ग्रस्त जागा झाला, मला याने परत आणलं आणि मग त्वेषाने लढू लागला, पण तोवर फार उशीर झाला होता, म्हणून तुमच्या सेनेची अशी दुर्दशा झाली। भीम रणांगणावर आला की कृतांत काळासारख्या रुद्रासारखा वावरत असतो, त्याला पाहूनही वीरांची अंतःकरणे थरकापत असतात। अर्जुन भीमासारखाच पराक्रमी आहे, काकणभर सरसच आहे असंही मी म्हणेन, पण भीमासारखा आवेश याच्या ठिकाणी कधी प्रकट होत नाही। निदान भीष्म समोर असताना तरी त्याचा प्रत्यय येत नाही। हा असेच वागत राहिला तर आज घडले त्याच्यापेक्षा निराळे काय घडणार? हा जेव्हा जेव्हा आवेशाने लढतो तेव्हा जी अवस्था आज तुझी झाली तीच कौरवांच्याही वाट्याला येते। आज तुला जी चिंता वाटते आहे तीच काल दुर्योधनालाही वाटत होती। आपण जसे आज विचारासाठी एकत्र जमलो आहोत, तसेच काल रात्री दुर्योधनाच्या शिबिरातही दुर्योधन, शकुनी, दुःशासन, कर्ण हे परस्परांशी चर्चा करीत होते। दुर्योधन चिंताग्रस्त झाला होता। तो आपल्या या सहकार्यांना सांगत होता की द्रोण, भीष्म, कृप, शल्य पांडवांना युद्धामध्ये कोणतीही बाधा पोचवत नाहीत। ते या वीरांच्या आघातातून मोकळे राहतात आणि त्याचा लाभ घेऊन ते आपल्या पराक्रमाने माझ्या सेनेचा संहार करीत असतात। माझं सैन्यबळ रोज घटत आहे, शस्त्रास्त्रांचा तुटवडा पडतो आहे. भीष्मद्रोण पाहत असताना त्यांना जणू साक्षी ठेवून भीम माझ्या भावांना ठार मारतोय. पांडव पराक्रमी आहेतच, पण त्यांचा प्रतिकार व्हावा तसा होत नाही, म्हणून आता काय करावं ते मला समजेन असं झालंय. कृष्ण म्हणाले, युधिष्ठिरा, दुर्योधनाने चिंतेनं व्याकुळ व्हावं अशी परिस्थिती कौरवसेनेची खरोखरीच झालेली आहे. त्याचं कारण मात्र दुर्योधन म्हणतो ते नाही. भीष्मद्रोणांचे, कृपाचार्यांचे वा शल्याचे तुम्हा पांडवांवर खरोखरीच प्रेम आहे. ते सर्व तुमच्या धर्मनिष्ठेवर, नीतिमत्तेवर, सौजन्यावर लुब्ध आहेत. पण हे प्रेम त्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या आड लव मात्रही आलेले नाही. आपल्या सैन्यातील धृष्टद्युम्न, सात्यकी, अभिमन्यू, घटोत्कच, भीमसेन, अर्जुन यांचा पराक्रम एवढा अलौकिक आहे की भीष्मद्रोण वगळता इतरांचं यांच्या शौर्यापुढे काही चालत नाही. आणि एकटे भीष्मद्रोण कितीही शौर्यसंपन्न असले तर या 5-7 लोकांना आवरू शकत नाहीत. पण या चांडाळ चौकडींपैकी कोणालाच, विशेषतः दुर्योधनाला, भीष्मद्रोणांविषयी लवमात्रही आदर नाही. ते सर्वदा पांडवांचा पक्ष न्यायाचा आहे. भीमार्जुनांच्या शौर्यापुढे कोणाचा टिकाव लागणार नाही असं दुर्योधनाला सांगत असतात. ते त्या अहंकारी दुरात्म्याला पटत नाही, म्हणून तो त्यांचा द्वेष करीत असतो. पण त्यांच्या तेवढीचे शौर्य त्यांच्यापैकी इतर कोणात नाही याचीही त्याला मनोमन जाणीव आहे. म्हणून तो पराभवाच्या द्वेषाचे खापर द्वेषबुद्धीने भीष्मद्रोणांच्या माथ्यावर फोडीत असतो. दुर्योधन हताश झालेला पाहून त्याच्यासारखाच अहंकारी असलेला कर्ण यावर काय उपाय सुचवतो माहीत आहे? मला गुप्तचरांनी इत्थंभूत वृत्त सांगितलं आहे. कर्ण दुर्योधनाला म्हणाला, राजा, भीष्मांचे सेनापतीपद काढून घे. त्यांना म्हणावं, शस्त्र टाकून तुम्ही आता घरी बसा. भीष्म जर असे युद्धातून निवृत्त झाले तर मी पांडवांचा त्यांच्या सर्व सहाय्यकांसह पराभव करीन, त्यांना ठारही मारीन. भीष्मांना माझा पराक्रम पाहू देच. खरोखरीच मी हे तुला शपथ वाहून सांगतो, भीष्मांच्या अंतःकरणात पांडवांच्याविषयी दयाच आहे. ते तुझ्या पक्षाने लढत असले म्हणून काय झालं? भीष्म पांडवांना जिंकू शकणार नाहीत, तेव्हा तू आता भीष्मांच्या शिबिरात जा, त्या म्हातार बाबाला नमस्कार कर आणि त्यांना शस्त्रसंन्यास घ्यायला लाव. भीष्मांनी शस्त्र खाली ठेवलं की मी पांडवांना ठार मारलंच म्हणून समज. हा पराक्रम मी एकटा करून दाखवीन, त्यांच्या आप्तेष्टांना सुद्धा सोडणार नाही. कर्ण सर्वदा असे आत्मप्रौढीनेच बोलत असतो. तो अहंकाराने स्वतःच्या शौर्यापुढे भीष्मद्रोणांसकट सर्वांना तुच्छ लेखित असतो. त्याच्या या उद्दंडपणामुळे स्वार्थाने अविवेकी झालेल्या दुर्योधनाला कर्णाचा मोठा भरोसा वाटतो. त्यामुळे तो कर्णाला म्हणाला, मी आता लगेच भीष्मांना जाऊन भेटतो, त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगतो आणि तुझ्या पराक्रमाची वाट मोकळी करून देतो. असं म्हणून दुर्योधन दुःशासनादी काही बंधूंना आणि स्वपक्षातील इतर वीरांना घेऊन वेगवान घोड्यावर आरूढ होऊन भीष्मांकडे गेला. युधिष्ठिरा, दुर्योधन भीष्मांकडे गेला, त्यांना नमस्कार केला. त्याची मुद्रा दुःखाने हताशपणे उतरली होती, कंठ दाटला होता, डोळे अश्रूंनी डबडबले होते. तो भीष्मांना म्हणाला, मला तुमच्या शौर्याचा विश्वास होता. तुमच्या आधिपत्याखाली पांडवांना जिंकून मी विजयी होईन अशी आकांक्षा मी धरली होती, पण माझ्या पदरी निराशा पडली. तुम्ही बोलल्याप्रमाणे वागला नाहीत. तुम्ही सेनापती असताना माझ्या सेनेची वाताहात होते आहे. तुम्हाला पांडवांविषयी वात्सल्य प्रेम आहे, मी तुमचा नावडताय, त्यामुळे तुम्ही पांडवांचे रक्षण करीत आहात. हे माझं दुर्दैव आहे, तेव्हा आता कृपा करा आणि कर्णाला युद्ध करण्याची अनुज्ञा द्या. कर्ण रणधुरंधर आहे, तुम्ही शस्त्र खाली ठेवताच तो स्वतःच्या पराक्रमाने माझं इप्सित साधून देईल. पांडवांच्या इष्टमित्रासह रणांगणामध्ये तो पांडवांना जिंकून मला विजयी करेल. कृष्ण पुढे म्हणाले, युधिष्ठिरा, दुर्योधनाच्या या लागट बोलण्याने भीष्मांचे हृदय अत्यंत दुखावले गेले. ते खिन्न झाले. थोडा वेळ ते डोळे मिटून स्वस्थ बसले. दुःखानी आणि संतापानी त्यांच्या भावना उफाळल्या होत्या. त्यांनी त्या आवरण्याचा प्रयत्न केला, तरी पण त्यांचा श्वास वाढला होता. डोळे रागाने लाल झाले होते. अशा स्थितीतही वाणीचा संयम करून ते दुर्योधनाला शांतपणे म्हणाले, दुर्योधना, शब्दाच्या शस्त्रांनी मला असा का घायाळ करतोयस? मी शिर तळहातावर घेऊन माझ्या शक्तीप्रमाणे लढतोय, पण पांडवांचे शौर्यच इतके असामान्य आहे की त्यांना पराभूत करणे मलाच काय, पण कोणालाही, प्रत्यक्ष इंद्रालाही अशक्य आहे. आणि याचे प्रत्यंतर पांडवांनी अनेक वेळा आणून दिलंय. गंधर्वांनी तुला पकडलं होतं तेव्हा, किंवा उत्तरगो ग्रहणाच्या वेळी तुझ्या कर्णानं काय दिवे लावले? अर्जुनाने कितीतरी पराक्रम केले आहेत. तुझं बोलणं मला आता असह्य झालंय. मी उद्या असा पराक्रम करून दाखवीन की लोक दीर्घकाळपर्यंत त्याची आठवण ठेवतील. मी केवळ शिखंडीशी लढणार नाही, पण इतरांना ठार तरी मारेन किंवा विव्हळ तरी करेन. जा दुर्योधना, आता सुखानं जाऊन झोप, उद्या मी काय करतो ते तुला दिसेलच. युधिष्ठिरा, भीष्मांच्या अंगात आज जो विशेष आवेश संचारला होता तो दुर्योधनाच्या मर्मभेदक बोलण्यामुळं. त्यानं भीष्मांविषयी अविश्वास दाखवून त्यांना अपमानित केलं, त्यामुळे भीष्मांना जो त्वेष आला त्याचा परिणाम या दुरवस्थेच्या रूपाने तुला दिसतोय. यावर युधिष्ठिर अधिकच खिन्न झाला. कृष्णाचं बोलणं ऐकून त्याचा धीर सुटला आणि तो म्हणाला, कृष्णा, भीष्म आधीच पराक्रमी, त्यात संतापलेले, त्यांच्यापुढे आम्ही कसे टिकणार? माझे भाऊ भीष्मांच्या शरवर्षावाने घायाळ होऊन वेदनाग्रस्त झालेले आहेत. यापूर्वीही त्यांना माझ्याकरता फार कष्ट सोसावे लागलेत, तेव्हा आता युद्ध न लांबवता वनात निघून जावं असं मला वाटतंय. मग तरी होणाऱ्या संहारातून सर्व वाचतील आणि मलाही उरलेले आयुष्य धर्माचरणात घालवता येईल. युधिष्ठिराच्या या निराशेनं ग्रासलेल्या वृत्तीमुळे श्रीकृष्ण त्याचे सांत्वन करीत म्हणाले, युधिष्ठिरा, विषाद बाळगू नकोस. भीमार्जुन हे वायू आणि अग्नी यासारखे तेजस्वी आहेत. नकुल सहदेवही चांगले पराक्रमी आहेत, पण भीमाचा अपवाद वगळता ते पाहिजे तेवढ्या त्वेषाने लढत नाहीत. तेव्हा तू आता मलाच सेनापती म्हणून नेम. मी भीष्माला जिवंत ठेवणार नाही. भीष्म आटपले की तुमचा जय ठेवलेलाच आहे. युद्धाचा भार माझ्यावर सोपवशील तर मी कसा पराक्रम करतो ते बघ. अर्जुनाने ज्या प्रतिज्ञापूर्वी केल्या आहेत त्या मीच पार पाडून दाखवीन. खरं तर हे सगळं घडवून आणणं अर्जुनालाही कठीण नाही. देव, दैत्य, दानव हे सगळे मिळून एकत्रितपणे अर्जुनावर धावून आले तरी अर्जुन त्या सर्वांना परास्त करू शकतो, इतका तो पराक्रमी आहे. भीष्म आता पुरेसे वृद्ध झालेले आहेत. त्यांच्या आयुष्याचे दिवसही थोडे उरले आहेत. त्यांचा आजचा पराक्रम दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो त्या स्वरूपाचा आहे. तेव्हा भीष्मांना पराभूत करणे अशक्य नाही, पण हा पणच महत्त्वाचा आहे. यावर युधिष्ठिर शांत झाला आणि मोठ्या विनयाने म्हणाला, कृष्णा, तुझा अधिकार फार थोर आहे. आमच्या परमभाग्यानेच केवळ तू आमच्या पक्षात उभा आहेस. तू आम्हाला आपले मानतोस, यातच आमचा विजय, कीर्ती इत्यादी सर्व साठवलं आहे. तेव्हा तुला आमच्यासाठी प्रतिज्ञाभंग करायला लावणं अनुचित आहे. ते आम्हालाच लांछन आहे. मला वाटतं या संकटातून आम्ही कसं सुटावं हे आपण पितामह भीष्मांनाच विचारू. ते आम्हाला आमच्या हिताचं काय ते निश्चित सांगतील. आम्ही अनाथ झालो होतो, बालपणापासून त्यांनीच आम्हाला प्रेमानं वाढवलंय. कृष्णा, केवढ्या खेदाची गोष्ट आहे पहा की आम्ही नातूच आपल्या प्रेमळ आजोबांचा वध करण्यास उद्युक्त झालो आहोत. या क्षत्रिय जीवनाचा धिक्कार करावासा वाटतो. युधिष्ठिराचं बोलणं ऐकून कृष्ण प्रसन्नपणे म्हणाले, तुझा विचार चांगला आहे. आपण भीष्मांनाच त्यांना कसं पराभूत करता येईल त्याचा उपाय विचारू. ते काय सांगतील त्याची मला कल्पना आहे, पण ते त्यांनीच स्पष्ट करणं चांगलं. युधिष्ठिरा, तू धर्मात्मा आहेस, सत्यसंघ आहेस, मग वरचेवर क्षात्रधर्माला बोल का लावतोस? ज्याला जे विहित, जे योग्य, ज्याचं जे कर्तव्य, तोच त्याचा धर्म असतो. तू क्षत्रिय आहेस, आपण सर्व क्षत्रियच आहोत, मग क्षात्रधर्माची निंदा का करतोस? दुसऱ्याचं संरक्षण करणं, अन्याय न होऊ देणं हा क्षत्रियाचा मुख्य धर्म आहे. या धर्माचे पालन करताना कदाचित अन्याय करणाऱ्याला, अधर्मानं वागणाऱ्याला दंड देण्याचाही प्रसंग येतो. दुर्योधन दुरात्मा आहे, अन्यायी आहे, अत्यंत स्वार्थी आहे. तो सतत अधर्मानेच वागत आला आहे. तेव्हा त्याला दंड देणं हे तुझं परम कर्तव्य आहे. रक्षण करणं हा क्षत्रियाचा धर्म असल्यानं तदनुकूल असे शौर्य, सामर्थ्य, पराक्रम, उद्यमशीलता, तेजस्विता इत्यादी सद्गुण त्यांच्या ठिकाणी असावेच लागतात. तेजस्वी व्यक्तीला स्वाभाविकपणेच दुसऱ्याचं तेज सहन होत नाही, पण याचा परिणाम शौर्य, धैर्य, शस्त्रकुशलता अधिक मिळवण्यात व्हावा. पण तसं न होता हेच गुण दुसऱ्याचे संरक्षण करण्याच्या ऐवजी स्वतःच्या स्वार्थाचे संरक्षण करू पाहतात तेव्हा अन्यायी होतात. तेजस्वितेला उद्दाम अहंकाराचं रूप येतं. सामर्थ्य आणि पराक्रम दुष्टतेचा अवलंब करतात, त्यातूनच अधर्म जन्माला येतो. प्रजेचं कल्याण धोक्यात येतं, त्यावेळी मग निरुपायाने एका क्षत्रियाला दुसऱ्या क्षत्रियाविरुद्ध उभं राहावं लागतं. समजुतीनं अज्ञान नाहीसं करता येतं, पण अहंकार ज्यावेळी स्वाभिमानाचे रूप टाकून स्वार्थामुळे उन्मत्त होतो, धर्माधर्माचा विचार करीतच नाही, त्यावेळी त्याचा निग्रह करण्यासाठी दंडच आवश्यक असतो. दुर्योधनाचं तसं झालंय, म्हणून तुला युद्ध करावं लागतंय. ते तुझं परम कर्तव्य आहे, पवित्र धर्माचरण आहे. मोह कोणताही वाईटच. सौजन्याचा आणि सात्विकतेचा मोहही कर्तव्याच्या आड येतो. तेव्हा भलता विचार मनात आणू नको. भीष्मांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांच्यासारखा सत्पुरुष पृथ्वीच्या पाठीवर क्वचितच सापडेल. त्यांचे चरित्र अत्यंत उदात्त आणि निष्कलंक असं आहे, पण ते केवळ व्यक्तिधर्माचा विचार करीत आहेत, समष्टीचे व्यापक हित ते लक्षात घेत नाहीत। प्रसंग विशेषामुळे उच्चारलेल्या शब्दाला ते जसेच्या तसे चिटकून राहिले आहेत आणि त्यामुळे अर्थस्य पुरुषोदासः या वैयक्तिक विचाराने मनात नसतानाही दुर्योधनासारख्या अधर्म पुरुषाच्या पक्षाने युद्ध करीत आहेत। दैव कसं विचित्र असतं पहा। एक उदात्ततेच्या दिव्यतेच्या सत्यनिष्ठेच्या अत्युच्च शिखरावर विराजमान आहे, तर दुसरा नीचतेच्या दुष्टतेच्या स्वार्थाच्या खोल गर्तेत लोळतो आहे। पण दैवानी त्या दोघांना एकत्र आणून परस्परांचे सहाय्यक होणं भाग पाडलंय, त्यामुळेच भीष्मासारखा महात्माही दंड देण्यास योग्य ठरतोय, ठरला आहे। सडलेला अवयव कापून टाकण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा जो सडलेला भाग आहे तेवढाच नेमका काढून टाकणं योग्य नसतं, त्याला लागून असलेला त्याच्या जवळचा काही चांगला भागही निष्ठुरपणे कापून काढावा लागतो, तरच शस्त्रकर्म यशस्वी होतं। भीष्म त्या सडक्या भागाजवळच्या चांगल्या भागासारखे आहेत, तेव्हा संशय धरू नकोस, अंतःकरण विचलित होऊ देऊ नकोस। तू करीत असलेले युद्ध हे केवळ तुझ्यासाठी नाही, ते अधर्माच्या अन्यायाच्या प्रतिकारासाठी आहे। तुला होणारा राज्यलाभ हा धर्माच्या संस्थापनेसाठी उपयोगी पडणारा आहे याची जाणीव ठेव। ही जाणीव भीष्माचार्यांना आहे म्हणून ते आपल्या पराभवाचा उपाय तुला निश्चितपणे सांगतील। चल जाऊया आपण त्यांच्याकडे। श्रीकृष्ण पांडवांना घेऊन भीष्मांकडे आले। विनयी पांडवांनी आपापले कवच काढून ठेवले होते, शस्त्रास्त्रे धारण केली नव्हती। सर्वजण भीष्मांकडे आले आणि त्यांनी नम्रतेने भीष्मांना प्रणाम केला। भीष्मांनी त्या सर्वांचे आत्मीयतेने स्वागत केले आणि विचारले, का आलात? तुमचे सर्व प्रकारे प्रिय करण्यात मला आनंदच होईल। आमच्याशी युद्ध करू नका, एवढं मात्र सांगू नका, इतर काहीही मागा, ते कितीही अवघड असलं तरी मी स्वीकारीन। युधिष्ठिर थोडे संकोचाने पण भीष्माच्या वात्सल्यावर विश्वास असल्याने सौम्यपणे म्हणाला, पितामह, आज आपण आपल्या पराक्रमाने आमची सर्वांची दुर्दशा करून टाकलीत, तेव्हा आम्ही विजयी कसे होऊ? युद्धात आमचे कल्याण कशाने साधेल? त्याचा उपाय सांगा। एकवेळ इंद्राला वरुणालाही रणांगणामध्ये जिंकता येईल, पण आपण अजिंक्य आहात। तुम्ही युद्धाला उभे राहिलात की कृतांत काळ शस्त्र उगारून उभा ठाकलाय असं वाटतं, तेव्हा तुम्हीच उपाय सांगितलात तर आमचा विजय होणार आहे, काय करावं सांगा। भीष्म प्रसन्नपणाने हसले आणि म्हणाले, युधिष्ठिरा, तुझ्या या सरळ वृत्तीचे आणि मनमोकळेपणाने वागण्याचे मला कौतुक वाटते। मी हातात धनुष्य धरून उभा असताना कुणीही माझा पराभव करू शकणार नाही, पण युद्धासंबंधीचे माझे नियम तुला माहिती आहेत। त्यात मी स्त्रियांशी लढत नाही, हाही एक नियम आहे। तुझ्या सैन्यात जो द्रुपद पुत्र शिखंडी आहे तो महारथी आहे, पराक्रमी आहे, पण मुळात स्त्री म्हणून जन्माला आलेला आहे। तो माझ्यापुढे आला तर मी त्याच्याशी लढणार नाही, तेव्हा तुम्ही शिखंडीला पुढे करून माझ्याशी लढा। मात्र भगवान श्रीकृष्ण वा धनुर्धर अर्जुन यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी मला मारू शकणार नाही, यासाठी हे कार्य अर्जुनानेच करावे, त्यामुळेच तुम्हाला जय लाभेल। मी शिखंडीला मारणार नाही, त्याच्याशी लढणार नाही, याचं ज्ञान खरं तर तुम्हाला होतंच। असो, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, जा योग्य ते करा, तुमचा विजय होवो। भीष्माच्या थोरवीने भारावलेले पांडव त्यांना अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या शिबिरात परत आले। कृष्णाने अर्जुनाकडे साभिप्राय मुद्रेने पाहिलं, त्यांच्या उठावर स्मित झळकत होतं, विशाल तेजस्वी कमलासारख्या सुंदर नेत्रातून औत्सुक्य प्रकट होत होतं। अर्जुनाने कृष्णाचा भाव ओळखला, तो म्हणाला, कृष्णा, पितामह भीष्म किती मोठे आहेत ते आज पुन्हा एकदा प्रत्ययाला आलं। त्यांच्यापुढे आम्ही खरोखरीच फार छोटे ठरतो, भीष्मांच्या थोरवीमुळे मलाही माझ्या कर्तव्याची पुरेपूर ओळख पटली आहे। मी तुला उद्या निराश करणार नाही, तू मला रणांगणावर बोध केलास, तुम्हाला कळला पटला, पण वळायला थोडा वेळ लागणारच ना। भीष्म, तू सांगितलेला तत्वज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहेत, दीर्घकालच्या तपस्येच्या बळावर ते सिद्ध झाले आहेत, मी अजून साधक आहे, हे तू का लक्षात घेत नाहीस? माझं चुकलं, मला त्यासाठी क्षमा कर, पण आता मला उजाडलाय। असं म्हणून अर्जुन कृष्णापुढे नम्र झाला। कृष्णाने त्याला आपले बाहू पसरून प्रसन्न चित्ताने क्षेमालिंगन दिले। त्या रात्री कृष्णाला आणि अर्जुनालाही झोप लागली नाही, पण अर्जुन शांत होता, भगवान प्रसन्न होते। दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच युद्धाला आरंभ झाला। आज काहीतरी विपरीत घडणार आहे याची कल्पना दुर्योधनालाही होतीच, त्या दृष्टीने तो पूर्वीपासूनही सावध होता। आज त्यांनी विशेषच दक्षता ठेवली होती। त्यानं द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, दुःशासन यांना बोलावून आवर्जून सांगितलं, आज अत्यंत सावधपणे भीष्मांवर लक्ष ठेवा, काय वाटेल ते झालं तरी शिखंडीला आवरा, त्याला ठार मारा, पण कोणत्याही परिस्थितीत भीष्मांपुढे येऊ देऊ नका, तसं केलं तर आज आपला विजय निश्चित आहे, युद्धाचा सोक्षमोक्ष आजच लागेल. काल भीष्मांनी पांडव सेनेची फार दुरावस्था केली होती, त्यामुळे आज पांडव विशेष सिद्धता करून धरतील. शिखंडीचे प्रकरण त्यांनाही ठाऊक असणारच, ते त्याचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा तुम्ही सर्व आपल्या शौर्याचे तेज प्रकट करून सर्व सामर्थ्यानिशी भीष्माचे संरक्षण करा. परंतु दुर्योधनाची ही योजना यशस्वी ठरली नाही. भीष्म पराक्रमाने लढत होते, पिकलेले शेत कापले जावे तसा पांडव सेनेचा संहार त्यांच्या हातून होत होता. त्यावेळी अर्जुन शिखंडीला म्हणाला, तू आता पुढं हो, भीष्माची लढ तू पराक्रमी आहेस, आपले शौर्य प्रकट कर, मी तुझ्या पाठीशी राहून तुझं संरक्षण करीन, कोणाही इतरांपासून तुला धोका पोचू देणार नाही याचा विश्वास बाळग. त्या दिवशी झालेल्या युद्धात सर्वच वीर परस्परांशी अत्यंत आवेशाने लढत होते. दोन्ही सैन्यात प्रेतांचा खच पडत होता, रक्ताचे पाट वाहत होते, भीष्माचार्य अनावर झाले होते, भीमार्जुनांच्या पराक्रमालाही उधाण आलं होतं, सूर्य माधान्य आला होता. काही वेळाने भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला जवळ बोलवलं आणि ते त्याला म्हणाले, पुत्रा युधिष्ठिरा, मी आता या युद्धाला कंटाळलो आहे, रणभूमीवर पूर्वीपासून आजपर्यंत मी सतत संहारच करीत आलो आहे, किती मनुष्यांचा मी वध केला असेन कोणास ठाऊक, पण हे आता थांबलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, मला आता या शरीराचे धारण करणेही नकोसे झाले आहे. तेव्हा बाळ माझं ऐक, पांचालांना पुढे करून अर्जुनाने माझ्याशी लढावं आणि माझा वध करण्याचा प्रयत्न करावा, मी युद्धभूमीवरच कोसळावं हेच मला प्रिय आहे, तेव्हा तसं घडवून आण, मी सांगतो हे धर्माला धरून आहे, स्वर्गसुख मिळवून देणारे आहे. भीष्माची आज्ञा म्हणून पांडव त्याप्रमाणे वागले. अर्जुन आता निशंक मनाने लढत होता, त्याच्या पराक्रमापुढे कोणाचं काही चालेनासं झालं, शिखंडीच्या केसालाही धक्का लागत नव्हता, द्रोण, कृप, दुःशासन इत्यादींचे शौर्य निष्फळ ठरत होतं, ते भीष्मापुढून शिखंडीला दूर सरू शकत नव्हते. ठार करणे तर दूरच राहिलं, भीष्म शिखंडीशी लढत नसले तरी इतरांशी लढत होतेच, पण अर्जुनाच्या शरवर्षावानी ते घायाळ होत होते. त्यावेळी ते म्हणत, अरे मला मर्मांतिक वेदना देणारे हे बाण अर्जुनाचे आहेत, शिखंडीचे नाहीत. त्या वेदनेने भीष्माचार्य एक दोनदा मूर्छितही झाले, पण सावध होताच पुन्हा युद्ध करू लागले. त्यांची अनेक धनुष्ये अर्जुनाने वारंवार तोडून टाकली. त्यांनी अर्जुनावर अत्यंत क्रोधाने फेकलेल्या शक्तीचेही अर्जुनाने तुकडे उडवले. शेवटी भीष्माचार्य ढाल तलवार घेऊन युद्ध करण्याच्या इच्छेनं रथाखाली उतरू पाहत होते, तेवढ्यात अर्जुनाने आपल्या बाणांनी त्यांच्या ढाल तलवारीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या. भीष्मांच्या अंगावर दोन बोटंही अशी जागा उरली नव्हती की ज्यात अर्जुनाचे बाण घुसले नव्हते. सूर्य आता अस्ताचलावर उतरू पाहत होता, तोच शरीरात शिरलेल्या अर्जुनाच्या असंख्य बाणांनी घायाळ झालेले भीष्माचार्य रथातून खाली कोसळले. त्यांचं डोकं पूर्वेकडे होतं. आता आपण रथातून कोसळणार हे लक्षात येताच त्यांनी आपलं डोकं पूर्वेकडे राहील अशी दक्षता घेतली. देहाशक्ती पूर्णपणे सुटल्यापासून हे साधणं शक्य नाही. थोडंसं डोकं दुखू लागताच माणसाला काही सुचेन असं होतं, अशांना भीष्माचार्यांच्या या निर्ममतेची कल्पनाही येणं शक्य नाही. या प्रसंगावरून पांडवांनी भीष्मांच्यावर अन्याय केला आणि शिखंडीला पुढे करून त्यांना कपटानं ठार मारलं हे म्हणणं किती असत्य आहे ते लक्षात येईल. शिखंडीमुळे अर्जुनाला काही लाभ झाला असेल हे खरं, तो नाकारण्याचं काहीच कारण नाही, पण शिखंडीपासून भीष्मांचे संरक्षण करण्यासाठी द्रोणाचार्यादी 6-7 जण साक्षेपाने प्रयत्न करीत असूनही शिखंडीला दूर सारणं अर्जुनाच्या पराक्रमामुळं त्यांना शक्य झालं नाही. शिखंडीमुळे अर्जुनाचा लाभ होतो, पण असाच लाभ द्रोणाचार्यादी वीर भीष्मांना मिळवून देऊ शकत नाहीत. हा सर्व अर्जुनाच्या पराक्रमाचा प्रभाव आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाचा पराक्रम जागृत करण्याचं कौशल्य दाखवलं यात शंकाच नाही, पण तिकडे दुर्योधनानेही द्रोणादींना सावध केलंच होतं, त्याचा उपयोग मात्र झाला नाही. शिखंडीला पुढे करून पांडवांनी भीष्माचार्यांचे प्रेयच साधून दिले आहे, कारण आपला मृत्यू कसा घडावा यासंबंधीची भीष्माची काही धारणा आहे, तेव्हा त्यांच्या धारणेचा मान राखणं हे पांडवांना साजणारच होतं. पांडव तसेच वागले, भीष्म शरपंजरी पडले, शरीरात घुसलेल्या बाणांनी त्यांचे शरीर तोलून धरलं होतं, पण डोकं लटकत होतं. भीष्मांनी डोक्याला आधार द्या अशी इच्छा प्रकट केली, तेव्हा मऊ उशी घेऊन लोक धावले तेव्हा भीष्म म्हणाले, अरे माझी शय्या कशी आहे, कशाची आहे, तुम्हाला दिसतंय ना, त्याला साजेशी उशी नको का, काय करावं ते कोणाला सुचेना। तेव्हा भीष्मांनी अर्जुनाला हाक मारली, बाळा अर्जुना, माझं डोकं लटकत आहे, त्याला योग्य ती उशी दे बरं। उशी तूच दिलेल्या या माझ्या शरशय्येला शोभणारी असली पाहिजे। अर्जुनाने धनुष्य सिद्ध केलं, त्याच्या डोळ्यातून अश्रू उघळत होते। त्यानं 3 बाण अशा कौशल्यानं मारले की त्यामुळे भीष्माचे लोंबत असलेले मस्तक उशीवर ठेवल्याप्रमाणे सावरलं गेलं। अर्जुनाचे ते कौशल्य पाहून भीष्म संतुष्ट झाले। ते म्हणाले, वत्सा, तू शय्येला अनुरूप अशी उशी मला दिलीस, तू जर हे असे योग्य ते केलं नसतंस तर मी रागवून तुला शाप दिला असता। मी तुला शाप दिला असता असं बोलणं आत्मीयतेचं लक्षण आहे। आत्मीयतेपोटी विश्वास असतो आणि विश्वासापोटी इच्छा फलद्रूप होण्याची अपेक्षा असते। अपेक्षा ही नेहमी शक्यतेवर, योग्यतेवर आधारित असते। ती पुरी न होणं म्हणजे विश्वास ठेवणाऱ्यानं चूक केली असा त्याचा अर्थ होतो, आणि त्यामुळे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडे दोष येतो। ही गोष्ट आत्मीयतेची अवहेलना करणारी आहे। तसं झालं नाही म्हणजे मग जिव्हाळ्यापोटी आनंद वाटतो, आपण आत्मीयता बाळगली तो त्या योग्यतेचा आहे हे सिद्ध होतं, अपेक्षा भंगाचं दुःख टळतं। म्हणून असं केलं नसतंस तर मी तुला शाप दिला असता अशी भाषा वापरली जाते। अपेक्षा पूर्तीच्या प्रसंगी अशी भाषा वापरण्याची पद्धती त्या काळी रूढ होती असं दिसतं। भीष्माने अर्जुनाच्या या कृतीचे कौतुक इतरांच्या पुढे तोंड भरून केलं। अर्जुन हा असामान्य योद्धा आहे, त्याचे रणकौशल्य अप्रतिम आहे असं भीष्मांनी सर्वांना ऐकवलं। काही वेळाने पुन्हा असाच प्रसंग घडला। भीष्म वेदनांनी व्याकुळ झाले होते, पण ते तो सर्व ताप मोठ्या धैर्याने सहन करीत होते। शरीरातून पुष्कळ रक्तस्रावही झाला होता, त्यामुळे त्यांनी समाचार घेण्यासाठी भोवती जमलेल्या राजांच्याकडे पाहत पाणी एवढा शब्द उच्चारला। तो ऐकताच शीतल जलाने भरलेले कुंभ घेऊन लोक त्यांच्याकडे आले, तेव्हा ते म्हणाले, अरे आता हे सर्वसामान्य माणसांसाठी केले जाणारे उपचार माझ्या उपयोगाचे नाहीत, मी आता त्याच्या पलीकडे गेलो आहे। तुम्हाला कोणाला हे साधणार नाही, तुमची ती योग्यता नाही। माझ्या अर्जुनाला बोलवणारा तोच योग्य काय ते करील। अर्जुन तिथं आला आणि हात जोडून म्हणाला, पितामह, मी आलो आहे, काय करू त्याची आज्ञा द्या। अर्जुनाला पाहून भीष्मांना बरं वाटलं। ते म्हणाले, माझ्या शरीरात घुसलेले तुझे हे बाण मला अत्यंत पीडा देत आहेत, माझ्या सर्व शरीराची आग होते आहे, तोंड कोरडं पडलं आहे, तेव्हा मला पाणी दे। तू धनुर्धर आहेस, मला कोणत्या प्रकारे पाणी देणं योग्य आहे ते तू जाणतोस, ते सामर्थ्य केवळ तुझ्यातच आहे। भीष्मांचा हा आदेश ऐकताच अर्जुनाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला, त्यांना प्रदक्षिणा घातली, आपलं धनुष्य सज्ज केलं, एक दिव्य बाण हातात घेऊन तो पर्जन्यास्त्राने भारला आणि त्या बाणाने त्याने भीष्माच्या उजवीकडे पृथ्वीचा वेध घेतला। भूमीतून एक शुद्ध, निर्मल, शीतल, मधुर अशा जलाची धार तत्काळ वर उसळली। त्या अलौकिक सुगंध आणि स्वाद असलेल्या जलाने भीष्म तृप्त झाले। अर्जुनाविषयीच्या कौतुकाने त्यांचे अंतःकरण भरून आले, त्यांनी ते व्यक्तही केले। पण अर्जुनाच्या या अलौकिक कृत्यामुळे कौरव मात्र थंडीने काकडणाऱ्या पशुप्रमाणे थरथर कापू लागले। इतर राजमंडळींनी आश्चर्यचकित होऊन आपला हर्ष व्यक्त केला। भीष्म म्हणाले, अर्जुना, तुझ्या पराक्रमाला तुलना नाही। सूर्य जसा तेजस्वी ग्रहताऱ्यांमध्ये श्रेष्ठ, हिमालय जसा पर्वतात श्रेष्ठ, तसा तू सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आहेस। पण बुद्धी विपरीत झालेला दुर्योधन हे लक्षात घेत नाही। सगळ्यांनी त्याला पुष्कळ सांगून पाहिलं तरी तो ऐकत नाही। तो आता आपले मरण आपल्या हाताने ओढवून घेत आहे। त्यामुळे भीमानं केलेल्या आघातानं घायाळ झालेला तो रणभूमीवर दीर्घकाळ तळमळत पडेल। दुर्योधन जवळच उभा होता। भीष्माचे हे बोलणे ऐकून तो दीन झाला, निराशेनं ग्रासला गेला। भीष्म त्याच्याकडे पाहून म्हणाले, दुर्योधना, अजून तरी शुद्धीवर ये, अर्जुनाला जिंकणं कठीण आहे हे आता तरी तुझ्या लक्षात आलं का? माझ्या या पतनासहच तुमच्यातील वैराचाही अंत होऊ दे। पांडवांचे अर्धे राज्य त्यांना परत कर, दोघेही सुखाने नांदा, सर्व क्षत्रियांवर कोसळणारी आपत्तीही त्यामुळे टळणार आहे। भीष्माचे हे बोलणे दुर्योधनाला आवडलं नाही। कर्ण भेटीला आल्यानंतर भीष्मांनी त्यालाही मधुर शब्दांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण तोही निष्फळ झाला। युद्ध तसंच चालू राहिलं। द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती झाले तेव्हा ते संतुष्ट होऊन दुर्योधनाला म्हणाले, मी तुझे काय प्रिय करू ते सांग। दुर्योधन म्हणाला, युधिष्ठिराला जिवंत पकडून माझ्या स्वाधीन करा। द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटलं। ते म्हणाले, युधिष्ठिराला ठार मारा म्हणत नाहीस, जिवंत पकडून आणा म्हणतोस, पांडवांच्याविषयी तुझ्या मनात कुठेतरी आत्मीयता आहे असं दिसतं. दुर्योधन म्हणाला, छे छे, तसं काही नाही. युधिष्ठिराला मारलेत तर त्याचे इतर बंधू मला जिवंत ठेवणार नाहीत. युधिष्ठिर माझ्या हाती जिता सापडला तर त्या बळावर मी इतर पांडवांना नियंत्रित करू शकेन. दुर्योधनाचं हे उत्तर द्रोणांना अपेक्षित नव्हतं. दुर्योधनाच्या या दुष्टवृत्तीचा त्यांना खेद वाटला असणार. क्षणभर थांबून ते म्हणाले, अर्जुनाला दूर कुठेतरी युद्धात गुंतवून ठेव. अर्जुन जर युधिष्ठिराच्या संरक्षणासाठी उभा असेल तर युधिष्ठिराला पकडणं शक्य होणार नाही. शिखंडीच्या प्रकरणात आलेले अपयश लक्षात घेऊन द्रोण हे असे बोलले हे उघड आहे. त्या दिवसापासून अर्जुनाला दूर कुठेतरी सतत गुंतवून ठेवण्यासाठी सेनेचे एक मोठे पथक सिद्ध करण्यात आले आणि त्यांच्याकडून मरू पण माघार घेणार नाही अशी शपथ घेवविली जाई. या पथकाला संशप्तकांचे पथक असे म्हणत. या दलाचे आधिपत्य त्रिगर्ताचा राजा सुशर्मा याच्याकडे सोपवलं होतं. अर्जुनाला योजनापूर्वक असा दूर गुंतवून ठेवला जाई आणि मग कौरववीर इकडे पराक्रम गाजवीत. त्यातही त्यांच्या वाट्याला यश थोडं आणि अपयश अधिक येई. अभिमन्यू, सात्यकी, धृष्टद्युम्न यांच्या शौर्यापुढे कौरव बहुधा निस्तेज ठरत. भीमाचा पराक्रम तर असामान्य होता. दुर्योधनाच्या भावांना तर तो वेचून ठार मारी. आड येणारे वीर तर जणू त्याच्या पायाखालीच चिरडले जात. कर्णालाही भीमाच्या सामर्थ्यापुढे अनेक वेळा माघार घेऊन पळून जावे लागले. इतकंच नाही तर भीमाच्या तावडीतून त्याला सोडवण्यासाठी दुर्योधनाच्या आदेशावरून कर्णाच्या सहाय्याला धावलेले दुर्योधनाचे अनेक बंधू प्रत्येक वेळी भीमाकडून ठार मारले जात. पण पराक्रमी म्हणून प्रौढी मिरवणारा कर्ण त्यांना वाचवू शकत नसे. तो दुःख करी, डोळ्यातून पाणी काढी आणि त्यांच्या प्रेताला प्रदक्षिणा घालून जणू त्यांना श्रद्धांजली वाही. धृतराष्ट्राने हे सर्व ऐकलं तेव्हा तो कासावीस झाला, खिन्न झाला आणि संतापाने म्हणाला, संजया, मूर्ख दुर्योधनाने या कर्णाच्या विश्वासावर हे युद्ध मांडलं. आमचं कोणाचं ऐकलं नाही. पण कर्णाची जेव्हा जेव्हा भीमार्जुनांशी गाठ पडली तेव्हा प्रत्येक वेळी कर्ण पराभूत होऊन पळून आलाय. माझी कित्येक मुलं केवळ या कर्णाला वाचवण्यासाठी बळी गेली आहेत. कर्ण पुढे होऊन त्यांचे संरक्षण करू शकला नाही. अर्जुन संशप्तकांच्या दलाशी लढण्यात दूर कुठेतरी गुंतून राहे. श्रीकृष्णालाही ते अभिप्रेतच होतं. कारण इंद्राकडून कवच कुंडलाच्या विनिमयात जणू विकत घेतलेली एक अमोघ इंद्रशक्ती कर्णाच्या जवळ होती. ती त्यानं अर्जुनासाठी राखून ठेवली होती. म्हणून कर्णाचा आणि अर्जुनाचा समोरासमोर येण्याचा प्रसंग शक्यतो टाळावा अशी दक्षता कृष्ण घेई. द्रोणाचार्य सेनापती म्हणून उभे आहेत तोवर इंद्रशक्तीचा उपयोग कर्ण अर्जुनासाठी करणार नाही असेही कृष्णाला वाटत होते. कारण द्रोणाचार्य सेनापती असताना अर्जुनाचा वध घडणे हे त्या प्रमाणात कर्णाचे श्रेय उणावणारं होतं. ते कर्णाला चाललं नसतं. पराक्रम आपण सैनिकांनी करावा आणि त्याचं श्रेय सेनापतीकडे जावं हे आपल्या यशाची हानी करणारं आहे असं कर्णास वाटत असे. कृष्णाच्या या कल्पनेला पुष्टी देणारे प्रसंग घडले आहेत. एक दोनदा कर्णार्जुनाची गाठ पडली आहे आणि अर्जुनाने कर्णाला पराभूतही केलं आहे. पण संशयाला स्थान राहू नये म्हणून विषाची परीक्षा पाहू नये या न्यायाने अर्जुन कर्ण परस्परांपासून जितके दूर राहतील तितके बरेच असे कृष्णाला वाटत होते आणि संशप्तक दलामुळे ते सहज साधतही होते. अर्जुन दूर असतानाही कौरवांच्या सेनेच्या होणाऱ्या हानीचे परिणाम काही थोडे नव्हते. आता द्रोणाच्या जोडीने कर्णही रणांगणावर लढत होता. पण तरी सैन्याच्या होणाऱ्या हानीने चिंतावलेल्या दुर्योधनाने द्रोणाचार्यांनाच दोष दिला. त्यामुळे द्रोणाचार्यही वैतागले. त्यांनी निश्चय केला की उद्या कोणातरी थोर पांडववीराचा वध केल्याविना युद्ध थांबवणार नाही. द्रोणांनी दुसऱ्या दिवशी चक्रव्यूहाची रचना केली. चक्रव्यूहाचा भेद करण्याचे कौशल्य केवळ अर्जुनालाच ज्ञात होतं. पण तो तर दूर कुठेतरी संशप्तकांशी लढण्यात गुंतलेला होता. अभिमन्यूला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा ते माहीत होतं. पण चक्रव्यूहातून पुन्हा परत बाहेर कसं पडावं ही विद्या त्याला अवगत नव्हती. त्यामुळे असं ठरलं की अभिमन्यूनी चक्रव्यूहाचा भेद करून आत शिरावं, त्याच्या मागोमाग भीमादिवीरांनी प्रवेश करावा आणि चक्रव्यूहाचा विध्वंस करावा. त्यामुळे बाहेर पडण्यासाठी वेगळ्या कौशल्याची आवश्यकता उरणार नाही असं ठरवून अभिमन्यू पुढे झाला. भीम, सात्यकी इत्यादी वीर पाठोपाठ निघाले. पण अभिमन्यू एकटाच आत शिरू शकला. श्रीशंकराच्या वराच्या सामर्थ्याने जयद्रथाने भीमादी इतरांना मात्र चक्रव्यूहात प्रवेश करू दिला नाही. अभिमन्यू एकाकी पडला. त्या कोवळ्या वयाच्या तरुणावर एवढे प्रचंड दायित्व पडल्याचे पाहून अभिमन्यूच्या सारथ्याचेही अंतःकरण कळवळले. त्यानं आपले दुःख व्यक्तही केले, पण अभिमन्यूने त्याला स्वाभिमानाने वीरश्रीनं उत्तर दिलं आणि चिंता करू नको म्हणून सांगितलं. अभिमन्यूने खरोखरीच अलौकिक पराक्रम प्रकट केला, कौरव सैन्यातील अनेक वीर ठार केले. त्याच्यापुढे द्रोणाचार्यांनाही माघार घ्यावी लागली, दुःशासन आणि कर्णाचाही पराभव झाला, दुर्योधनही त्याच्यापुढे टिकू शकला नाही. बाप से बेटा सवाई म्हणतात तसं शौर्य अभिमन्यूनं गाजवलं. शेवटी कर्ण आणि शकुनी यांच्या सूचनेप्रमाणे द्रोणाचार्यांनी 6 महारथ्यांनी मिळून अभिमन्यूवर एकदम आक्रमण करावं, त्याची सर्व शस्त्रास्त्र तोडून मोडून त्यास निशस्त्र करावं आणि कोंडीत गाठून त्याचा वध करावा असं ठरवलं आणि त्याप्रमाणे केलं. अभिमन्यू सकाळपासून सर्व कौरव सेनेशी एकटा लढत होता. त्याच्या विक्रमाचे वर्णन करताना अलौकिक अद्भुत हे शब्दही थिटे ठरावेत असं आपलं तेज त्यांनी प्रकट केलं होतं. त्याचे सर्वांग क्षतविक्षत झालं होतं, तरीही त्याचा धीर खचला नव्हता. त्यानं हाती सापडतील त्या साधनानिशी 6 जणांच्याकडून होणारे आक्रमण निष्प्रभ केलं होतं. शेवटी दुःशासनाचा मुलगा गदा उगारून अभिमन्यूवर धावला. दोघांचे काही वेळ युद्ध झाले, परस्परांच्या आघातांनी दोघेही मूर्छित झाले. दुःशासनाचा पुत्र काही क्षण आधी सावध झाला. अत्यंत थकलेला अभिमन्यू सावध होऊन उठू पाहतो, तो त्या निशस्त्र स्थितीत दुःशासना पुत्राने अभिमन्यूच्या मस्तकावर गदेचा कठोर प्रहार करून त्याची हत्या केली. युद्ध थांबलं, कौरव सेना विजयाचा उन्माद मिरवीत परतली, पण त्यातील जाणत्यांना अभिमन्यूला अत्यंत अन्यायाने मारण्यात आलं आहे याची खंत होती. अभिमन्यूला एकट्या दुःशासनीने मारले म्हणून अभिमन्यूचा वध अधर्मवध नव्हे असे मानणारेही काही विद्वान आहेत, पण त्याला महाभारतात आधार नाही. अभिमन्यूला 6 जणांनी मिळून मारले असा उल्लेख महाभारतात अनेक ठिकाणी आहे. अभिमन्यूच्या मृत्यूने पांडवांच्या शोकाला पारावार राहिला नाही. कुणी कोणाची समजूत काढावी हे कोणाच्याही ध्यानात येत नव्हतं. अर्जुनाने संतापून युधिष्ठिराला विचारलं की एकटा अभिमन्यू कौरव सेनेच्या विवाहात कसा अडकला, तुम्ही बाकीचे काय करत होतात? धर्मराजांनी खिन्नपणे सांगितलं की चक्रव्यूहाच्या मुखाशी उभा असलेल्या जयद्रथाने इतर कोणाला व्यूहात प्रवेश करून दिला नाही. भीमालाही माघार घ्यावी लागली. जयद्रथाच्या अंगात आज जणू महारुद्राचा संचार झाला होता, त्यामुळे आम्ही सारे अगतिक ठरलो. अभिमन्यूंनी असंख्य कौरववीरांना कंठस्नान घातलं. शेवटी द्रोण, कर्ण, दुर्योधन, दुःशासन इत्यादी 6 जणांनी मिळून अभिमन्यूला अधर्माने मारलं. जयद्रथापुढे आम्हा सर्वांना हार खावी लागली नसती तर एकाकी अभिमन्यूला असं असहाय्य मरण आलं नसतं. हे ऐकलं आणि शोकग्रस्त अर्जुनाचा संताप अनावर झाला आणि त्यांनी उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला ठार मारेन, नाहीतर स्वतः अग्निप्रवेश करेन अशी घोर प्रतिज्ञा केली. गुप्तचरांकडून हे वृत्त कौरवांना समजलं. ते ऐकून जयद्रथ अत्यंत घाबरला. सैन्य सोडून माघारी परत जाण्याचा विचार त्यांनी दुर्योधनाला बोलून दाखवला, पण दुर्योधनानी त्याला जाऊ दिलं नाही. दुर्योधन म्हणाला, आम्ही सगळे मिळून तुझं निश्चित रक्षण करू, पण त्यामुळे अर्जुनाला अग्निप्रवेश करावा लागेल आणि आपला विजय निश्चित होईल. इकडे अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकून कृष्ण म्हणाला, अर्जुना, तू प्रतिज्ञा करताना फार उतावळेपणा केलास, माझा किंवा आपल्या भावांचाही विचार घेतला नाहीस. तू आपल्या उतावळीपणाने कौरवांचं काम सोपं करून टाकलंस. तुझ्या या प्रतिज्ञेमुळे कौरव अत्यंत सावध झाले आहेत आणि त्यांनी जयद्रथाच्या रक्षणाची अभेद्य अशी योजना आखली आहे. कृष्णाच्या या बोलण्याचा अर्जुनावर काही परिणाम झाला नाही. त्यानं आत्मविश्वासाने आपण प्रतिज्ञा पूर्ण करू असेच उद्गार काढले. स्वतःच्या शौर्याचा त्याला विश्वास होता. कृष्णानी सुभद्रेचं, द्रौपदीचे, अभिमन्यू पत्नी उत्तरा हिचे कसेबसे समाधान केले आणि दुसऱ्या दिवसाची अर्जुनाची प्रतिज्ञा कशी तडीला जाईल याचा विचार ते करू लागले. कौरवांच्या गोटातील सर्व वृत्त गुप्तचरांकडून त्यांना समजलेलेच होते. उद्याच्या युद्धाचा निर्णय आपल्याला सोयीस्कर होईल अशी दुर्योधनाची निश्चिती होती. त्यानं कर्ण, कृप, अश्वत्थामा, सेनापती द्रोणाचार्य या सर्वांना त्याप्रमाणे सूचना करून एकमात्र जयद्रथाच्या संरक्षणावर सर्वांनी आपले ध्यान केंद्रित करावे असे आवर्जून सांगितले होते. जयद्रथाचे रक्षण झाले की अर्जुन आत्महत्या करणार आणि आपण मग निर्भय होणार या आशेनी, या विश्वासानी दुर्योधन प्रयत्नशील होता. त्यामुळे कृष्णाला चिंता वाटणे स्वाभाविक होते. ते आपल्या सारथ्याला म्हणाले, दारुका, उद्याचा प्रसंग फार गंभीर आहे. अर्जुनाने केलेली प्रतिज्ञा अत्यंत भयंकर आहे. तेव्हा आपल्याला सर्व दृष्टीनं सावध राहिलं पाहिजे. तू माझा रथ उद्या अगदी सज्ज ठेव, त्यात माझी धनुष्य, गदा, चक्र ही आयुधं योग्य ठिकाणी ठेव. तू स्वतः सावध राहा आणि माझ्याकडून सूचना मिळताच तत्क्षणी रथ घेऊन माझ्याकडे ये. युद्धास आरंभ झाला. द्रोणाचार्यांनी व्यूहाची रचना अशी केली होती की जयद्रथापर्यंत येऊन पोचणं अर्जुनाला शक्य होऊ नये. द्रोणाचार्य स्वतः आघाडी सांभाळीत उभे होते. अर्जुनांनी द्रोणावर आक्रमण केलं आणि त्या दोघांचे तुंबळ युद्ध सुरू झालं. धृष्टद्युम्न, भीम, सात्यकी इत्यादी वीरही आपापल्या परीने युद्ध करीत होते. अर्जुन प्राणपणाने लढत होता, पण द्रोणाचार्य त्याची मात्रा चालू देत नव्हते. कृष्णाचे वेळेकडे लक्ष होते. ते म्हणाले, अर्जुना, द्रोणाशी लढण्यात फार वेळ वाया घालू नकोस. आपल्याला दूरचे लक्ष गाठायचं आहे. तू उजवीकडून द्रोणाच्या पुढे सरकशील अशी द्रोणाची कल्पना असणार, कारण योद्धे बहुधा या रीतीचा अवलंब करतात. त्यामुळे द्रोणांचे लक्ष डावीकडे असणार नाही. त्याचा लाभ घेऊन आपण पुढे सरकू. अर्जुन म्हणाला, ठीक आहे. त्याप्रमाणे कृष्णांनी द्रोणांना टाळून अर्जुनाचा रथ पुढे काढला. तेव्हा द्रोण ओरडून म्हणाले, अर्जुना, असा कुठं निघालास? युद्धामध्ये शत्रूला टाळून पुढे जाता येत नाही. अर्जुनांनी उत्तर दिलं, ते बहुधा हसत हसतच दिलं असेल, आचार्य, आपण माझे शत्रू नाही, गुरु आहात. मी तुम्हाला तुमच्या पुत्रा इतका प्रिय असलेला लाडका शिष्य आहे. तुम्हाला जिंकून पुढे जाणं कोणाला शक्य आहे का? असं म्हणून अर्जुन पुढे निसटला. तोच त्याला कृतवर्म्यांनी गाठलं. त्या दोघांचं युद्ध आरंभलं. कृष्णाने सांगितलं, अर्जुना, वेळ घालवू नको. कृतवर्मा यादव आहे म्हणून त्याच्यावर दया करू नकोस. तो आपला नातेवाईक आहे हे आता मनातही आणू नकोस. त्याप्रमाणे अर्जुनाने बाण मारून कृतवर्म्याला मूर्छित केलं, त्याच्या दलाचा पराभव केला आणि अर्जुन पुढे निघाला. अर्जुन अधिकाधिक वेगानं पुढे सरकत होता. त्याला होणारा अडथळाही वाढत होता. अनेक नाणावलेले वीर अर्जुनाची वाट अडवित होते. अर्जुन काहींना घायाळ करून, काहींना मूर्छित करून, तर काहींना ठार मारून वेगाने पुढे सरकत होता. त्याचा तो वेग कौरवसेनेला अधिकाधिक महाग पडत होता. जयद्रथ आणि अर्जुन यांच्यामधील अंतर वरचेवर उणावत चालले होते. ते पाहून दुर्योधन चिंतावला. द्रोणाकडे जाऊन तो म्हणाला, आचार्य, तुमच्यासमोरून अर्जुन पुढे निघून गेला, तुम्ही त्याला आवरलं नाहीत. मी तुमचे जीवन सुखी करण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला. तुमची जीविका माझ्यामुळे चालते आहे, पण ते तुम्ही लक्षात घेत नाही. तुमचं प्रेम मात्र पांडवांवर आणि मी तेवढा नावडता. मी मूर्खाने तुमच्या भरवशावर जयद्रथाला अडवलं, नाहीतर तो चांगला निघून चालला होता. द्रोणा, एक वेळ यमाच्या पाशातून कोणाची सुटका होईल, पण अर्जुनाने जर जयद्रथाला गाठलं तर तो जिवंत राहणार नाही. तेव्हा माझ्या बोलण्याची मला क्षमा करा, पण कृपा करून काही झालं तरी जयद्रथाला वाचवा. द्रोणाचार्य म्हणाले, दुर्योधना, तू मला अश्वत्थामासारखाच आहेस. तेव्हा तू बोललास त्याचा मला राग नाही, पण तू परिस्थिती विचारात घेत नाहीस. कृष्ण अर्जुनाचा सारथी आहे. तो सारथ्यकर्मात निपुण आहे. अर्जुनाचे घोडे उत्तम जातीचे आहेत. ते फार शीघ्रगामी आहेत. अर्जुनाचा पराक्रम तुला माहितीच आहे. थोडीशी जरी संधी मिळाली, लहानशी जरी फट मिळाली, तरी त्याचा लाभ घेऊन अर्जुन वेगाने पुढे जातो. अरे, काही वेळा तर त्याचा वेग इतका तीव्र असतो की मी त्याच्यावर सोडलेले बाण मागे पडतात आणि तोवर तो पुढे निघून गेलेला असतो. मला बोल लावतोस, मी वयस्क आहे, तू तरुण आहेस, तुझे सहाय्यक अत्यंत शूर धैर्यशील आहेत असं तू मानतोस ना, ते तुझ्यासारखेच तरुणही आहेत. तेव्हा त्यांना घेऊन तू अर्जुनाला का अडवित नाहीस? तू स्वामी आहेस, सर्व योद्धे तुझे आज्ञाधारक आहेत. तेव्हा त्यांना आदेश देऊन अर्जुनाला पराभूत कर. अर्जुनाशी वैर तू मांडलंयस, तेव्हा आम्हा कोणाही पेक्षा अर्जुनाशी लढण्यात तुझा साक्षेप अधिक असला पाहिजे. मी इथं उभा आहे म्हणून पांडव सेनेला पुष्कळ प्रमाणात थोपवून धरलंय. मी इथून हलताच ते सर्व सैन्य आपल्या सैन्यात घुसेल आणि त्यामुळे अर्जुनाचा विजय अधिकच सोपा होईल. दुर्योधन भानावर आला. त्याला खरं ते उमगलं. तो म्हणाला, आचार्य, तुमच्यासारख्या अत्यंत श्रेष्ठ धनुर्धराला जे साधलं नाही ते मला कसं साधेल? सूर्य माध्यान्हून थोडा ढळला होता. तेव्हा कृष्णानं म्हटलं, अर्जुना, घोड्यांना थोडी विश्रांती दिली पाहिजे, त्यांना पाणी पाजलं पाहिजे, तेव्हा थोडे मोकळे स्थळ निर्माण कर. अर्जुन म्हणाला, ठीक आहे. तो रथावरून खाली उतरला आणि त्यानं सर्व योद्ध्यांना आपल्या युद्धकौशल्यानं थोपवून धरलं. कृष्णाने घोडे सोडले. अर्जुन पाय उतार झालेला होता. इतर बहुतेक योद्धे रथारूढ होते, पण एकट्या अर्जुनाने त्यांच्यापैकी कोणाचे काहीही चालू दिलं नाही. त्यानं घोड्यांसाठी बाणांचा एक तट उभा केला. कृष्णाने त्याच्या आड राहून घोड्यांचे श्रम घालवले, त्यांच्या व्रणावर उपचार केले, त्यांच्या अंगात घुसलेले बाण काढून टाकले. त्यांच्या अवयवांचे संवाहन केले, त्यांना पाणी पाजलं, त्यांना खरारा केला, त्यांना स्नान घातलं, चारा खायला घातला. कृष्ण अश्वविद्येत अत्यंत कुशल होता. त्याच्या परिश्रमामुळे घोड्यांचा थकवा गेला. कृष्णानी रथाला घोडे जोडले आणि तो रथ वेगाने पुन्हा पुढे निघाला. अर्जुनाचा हा पराक्रम, त्याचे युद्धकौशल्य, त्याचं हे अद्भुत कृत्य पाहून सर्व योद्धे विस्मित झाले, मनातून घाबरलेही. त्यांना निराशाही वाटू लागली. आपल्या सैनिकांचा धीर वाढवण्यासाठी दुर्योधन स्वतः अर्जुनावर चालून आला. द्रोणांनी त्याला एक अभेद्य कवच दिले होते, त्यामुळे त्याने हा धीर केला होता. ते कवच खरंच महत्त्वाचं होतं. दुर्योधनावर टाकलेले अर्जुनाचे बाण निष्फळ होऊ लागले होते ते पाहून कृष्ण म्हणाले, अर्जुना हा काय प्रकार आहे, तुझे बाण आणि ते व्यर्थ ठरत आहेत? आपल्याला जयद्रथाला गाठायचं हे विसरलास का? काय प्रकरण आहे ते अर्जुनाच्या लक्षात आलं. तो द्रोणांचाच शिष्य होता. त्यानं एक बाण दिव्य मंत्राने अभिमंत्रित करून दुर्योधनावर सोडला, पण अश्वत्थामेनी आपल्या कौशल्याने दुर्योधनावर टाकलेला बाण तोडला. अर्जुनाला अश्वत्थामेच्या या तत्परतेचे आणि कौशल्याचं मोठं कौतुक वाटलं. त्यानं मग निराळीच युक्ती योजली. दुर्योधनाचे धनुष्य तोडले, घोडे मारले, सारथ्याला ठार केलं, ध्वज पाडला आणि कवचापासून संरक्षण नसलेल्या दुर्योधनाच्या बोटांचा वेध घेतला. नखात घुसलेल्या त्या बाणांनी दुर्योधनाला अत्यंत वेदना झाल्या आणि तो रणातून पळून गेला. कित्येक वेळा 9-9, 10-10 योद्धे एकत्र येऊन अर्जुनावर आक्रमण करीत, तरी त्यांना पराभूत होऊन परतावे लागे. सात्यकी अर्जुनाच्या सहाय्यासाठी त्याला गाठण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानं वाटेत आलेल्या अनेक वीरांना कंठस्नान घातलं होतं, कित्येकांना पराभूत केलं होतं. तो अर्जुनाच्या जवळ येऊन पोचत होता तेवढ्यात भूरीश्रवा आडवा आला. सात्यकीचे आणि त्याचे युद्ध होऊ लागले. दोघेही पराक्रमी होते. त्यांच्यातील युद्धाची भीषणता वाढत होती. शेवटी त्यांचे शस्त्रयुद्ध बाहुयुद्धात, मल्लयुद्धात म्हणजे कुस्तीत परिणत झाले. सात्यकी थकला होता. भूरीश्रवा भारी ठरू लागला. भूरीश्रव्याने या युद्धात सात्यकीला उचलून त्वेषानं खाली आदळलं, त्याच्या छातीवर लाथ मारली आणि त्याने सात्यकीचे केस पकडून त्याचे मुंडके उडवण्याकरता तलवार उपसली. सर्व रणभूमीवर गरुडासारखी दृष्टी ठेवणाऱ्या सावध अशा कृष्णाच्या ते लक्षात येताच त्यांनी सात्यकीला वाचवण्यासाठी अर्जुनाला खून केली. अर्जुनांनी अत्यंत त्वरेने आपल्या बाणाने भूरीश्रव्याचा उगारलेला हात तोडून टाकला. सात्यकीशी लढत असताना अर्जुन मध्येच आला. हा भूरीश्रव्याला अन्याय वाटला आणि तो त्या रणांगणातच मांडी घालून रागारागाने प्रायोपवेशनास बसला. तेवढ्यात सात्यकीने तलवारीने त्याचे मुंडके उडवले. अर्जुनानं जे केलं त्यात अन्याय म्हणण्यासारखे काही नव्हते. ते संकुल युद्ध होते. अशा वेळी एक अनेकाशी वा एकाशी अनेक लढत, रथी, पायदळ, घोडदळ, गजदळाशी लढे, ते परस्परांशी लढत वा ते सर्व मिळून रथ्याशीही युद्ध करीत, अर्थात अशा वेळी आपल्या पक्षातील व्यक्तीला सहाय्य करणं आणि संधी मिळेल त्याप्रमाणे प्रतिपक्षातील व्यक्तीवर वार करणं वा तिला ठार करणं या गोष्टी घडतच असत. आणि या पद्धतीच्या युद्धाचे वर्णन महाभारतामध्ये अनेक वेळा आलेलं आहे. त्यामुळे सात्यकीशी लढत असताना अर्जुनाने भूरीश्रव्याचा हात तोडणं यात अन्यायाचं असं काही नव्हतं. कृष्ण अत्यंत सावध होता. आपले सारथ्याचे काम उत्कृष्ट रीतीने सांभाळत असतानाही त्याचं चोहीकडे बारीक लक्ष असे आणि केव्हा काय कसं करायला पाहिजे हे त्वरित जाणून त्यासाठी आवश्यक ते कार्य तो लगेच करी वा करवी. सात्यकी त्यामुळेच वाचला, नाहीतर त्यात क्षणी तो मेला असता. वास्तविक भूरीश्रवाच सात्यकीवर अन्याय करीत होता. ते दोघे परस्परांशी बाहुयुद्ध करीत होते. अशा स्थितीत थकून पडलेल्या सात्यकीला भूरीश्रव्याने लाथ मारावी आणि त्याचे डोके उडवण्यास तलवार उपसावी हेच अन्यायाचं होतं. कृष्णाचे लक्ष गेले नसते तर हा अन्याय घडून येतच होता. भीष्म होते तोपर्यंत धर्मयुद्धाचे नियम काटेकोरपणे ते स्वतः पाळीत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे इतरही युद्धाचे नियम मोडीत नसत. पण द्रोणाचार्य सेनापती झाल्यापासून युद्धातील नियम पाळण्यात शिथिलता आली होती आणि अभिमन्यूच्या वधाचे वेळी तर कौरवांनी युद्ध नियमांना धाब्यावर ठेवून अन्यायाची परिसीमा गाठली होती. आजचे सगळे युद्धच मुळी त्या घोर अन्यायाच्या प्रतिशोधार्थ आरंभले गेले होते. भूरीश्रव्याशी बोलताना अभिमन्यूवर झालेल्या अन्यायाचा उल्लेखही अर्जुनाने केला होता. त्यातून आपल्या पक्षातील व्यक्तीचे स्वतःच्या समोर घडणाऱ्या प्राणसंकटातून रक्षण करणं हे अर्जुनाचेही कर्तव्य होते. म्हणून तर अर्जुन ज्याचा सहाय्यक आहे त्याचा वध करणं कोणाला साधत नसे. भीष्मवध प्रकरणी शिखंडीच्या संबंधात हे सिद्ध झालंय. हात तुटलेला भूरीश्रवा प्रायोपवेशनास बसला असताना सात्यकीने त्याचा शिरच्छेद केला हे मात्र अन्यायाचं झालं. त्याचं हे कृत्य कृष्ण अर्जुन भीम यांनाही अनुचित वाटलं. मग कौरव पक्षातील वीरांनी त्याचा निषेध करणं स्वाभाविकच होतं. कदाचित सात्यकीनं हे कृत्य केलंही नसतं, पण भूरीश्रवाने त्याला लाथ मारली होती, त्याची जी चीड सात्यकीला आलेली होती तिचा परिणाम म्हणून हे कृत्य घडून गेलं. कौरव पक्षातील वीरांनी निषेध केला तो योग्यही आहे, पण त्यांच्यापैकी कोणीही सात्यकीला वेळीच आवरू शकला नाही. तितके ते सावध नव्हते वा तत्पर नव्हते हेही लक्षणीय आहे. अर्जुनाच्या बाणप्रहारातून दुर्योधनाचे रक्षण करताना अश्वत्थाम्याने तत्परता दाखवली होती, कौशल्य प्रकट केलं होतं. सात्यकीच्या संबंधात अर्जुनाने तसंच केलं. घोर संग्राम करीत कौरवांचे सर्व प्रयत्न निष्फल करीत अर्जुन जवळजवळ जयद्रथापर्यंत येऊन पोचला. दुर्योधन चिंताग्रस्त झाला. कौरववीरांनी आपले बळ पणास लावले. दुर्योधन तर कर्णाला उद्देशून म्हणाला, कर्णा, तुझे शौर्य आणि युद्धकौशल्य प्रकट करण्याची योग्य वेळ आता येऊन ठेपली आहे, तेव्हा अर्जुन जयद्रथाला मारू शकणार नाही असे सामर्थ्य दाखव. तुझ्यासारखा वीर उभा असताना अर्जुन सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला मारू शकेल असं घडणं शक्यच नाही. एरवी आपल्या सामर्थ्याची आणि युद्धकौशल्याची प्रौढी मिरवणाऱ्या कर्णानी या बिकट प्रसंगी मात्र रडगाणच गायलं. तो म्हणाला, दुर्योधना, मी माझ्याकडून प्रयत्न करीन, पण यशापयश हे दैवाधीन आहे. भीमाच्या बाणांनी माझे सर्व शरीर क्षतविक्षत झाले आहे. माझं अंग अंग ठणकत आहे. साधं उभं राहणंही मला जड जात आहे, पण माझे प्राण केवळ तुझ्यासाठी असल्यामुळे मी या रणांगणावर उभा राहून साधेल तसं युद्ध करतो आहे. हे बोलतानाही आपली केविलवाणी दशा लपवण्यासाठी तो डौलाने म्हणाला, मी युद्धामध्ये तीक्ष्ण बाण सोडीत उभा असताना अर्जुन जयद्रथापर्यंत पोचणं शक्यच नाही. युद्ध आता अंतिम सीमेवर येऊन पोचलं होतं. जयद्रथाला वाचवण्यासाठी दुर्योधन, कर्ण, अश्वत्थामा, मद्रराज शल्य, कृपाचार्य, कर्णपुत्र वृषसेन इतकंच नव्हे तर स्वतः जयद्रथ हे सर्व प्राणपणाने लढत होते. जयद्रथ काही कुठं लपून बसला नव्हता. त्याच्या संरक्षणाची व्यवस्था कडेकोट होती, पण ती युद्धभूमीवरची होती. अर्जुनाच्या पराक्रमाने आता ती व्यवस्था जवळजवळ विच्छिन्न झालेली होती. युद्ध निकराला आले होते. सूर्य अस्ताचलाकडे कललेला होता. तो केव्हा मावळतो याची वाट कौरववीर अधीरतेने पाहत होते. ते सर्व शक्य त्या उपायांनी अर्जुनाला अडवण्याचा प्रयत्न करीत होते. अर्जुन त्यांच्या प्रयत्नाला चोख उत्तरे देत होता. तेवढ्यात श्रीकृष्णांनी सूर्यास्ताचा भास निर्माण केला. त्यामुळे कौरववीर भान विसरून आनंदाने नाचू लागले. त्यात जयद्रथही होताच. त्याची ती अपेक्षित स्थिती पाहताच कृष्णांनी आपली माया दूर केली आणि ते अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ, आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्याचं मस्तक उडव, मात्र ते भूमीवर पडू नको. त्याचा बाप तिकडं अनुष्ठानाला बसलाय, त्याच्या मांडीवर ते जाऊन पडेल असं कर. अर्जुनांनी त्याप्रमाणे केलं. त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली. जयद्रथ ठार झाला. जयद्रथ वधाच्या वेळी कोणताही अन्याय झालेला नाही आणि सनातनी म्हणून प्रसिद्ध असलेली नीलकंठी प्रत प्रमाण मानली तरी त्यावरून कृष्णांनी वा अर्जुनांनी कपट केलं असं म्हणता येणार नाही. महाभारताच्या संशोधित प्रतीत तर कृष्णानं काही युक्तीनं सूर्यास्त झाल्याचा भास निर्माण केल्याचा उल्लेखच नाही आहे. संशोधित आवृत्तीप्रमाणे नीलकंठी प्रतीतही इतर वीरांसमवेत जयद्रथ अर्जुनाशी समोरासमोर लढत होता असंच वर्णन आहे. स्वतः केलेले सर्व अन्याय जणू अन्याय नाहीतच असे स्वार्थीपणाने गृहीत धरून पांडवांनी केलेल्या ज्या खऱ्या खोट्या अन्यायाचा पाढा कौरवांनी वेळोवेळी वाचला आहे त्यात कुठेही जयद्रथावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख नाही. ही गोष्ट इंदूरच्या प्राध्यापक कवीश्वरांनी प्रथमतः सर्वांच्या निदर्शनाला आणून दिली. जयद्रथ वधामुळे कौरव पराकाष्ठेचे खिन्न झाले. दुर्योधन शोकाकुल झाला. त्यांनी कर्णासकट सगळ्यांना दोष दिला. अर्जुनाच्या पराक्रमाची वाखाणणी केली, पण त्यात कुठेही जयद्रथावर व आपल्यावर अन्याय झाला अशा अर्थाचा शब्दही उच्चारलेला नाही. कृष्णांनी जयद्रथाचे मस्तक जयद्रथाच्या पित्याच्या मांडीवर जाऊन पडेल अशी व्यवस्था करण्यास अर्जुनास सांगितलं. त्याला एक महत्त्वाचं कारण होतं. जयद्रथ हा सिंधू देशचा राजा वृद्धक्षत्र याचा नवसानी झालेला मुलगा होता. त्याच्या जन्माचे वेळी आकाशवाणीने सांगितलं होतं की हा तुझा मुलगा वंशवृद्धी करेल, पण रणांगणात हा शिरच्छेद होऊन मरेल. तेव्हा स्वतः तपस्वी असलेल्या वृद्धक्षत्राने शाप देऊन ठेवला होता की जो कोणी माझ्या या पुत्राचे मस्तक पृथ्वीवर पाडील तोही त्याच क्षणी मस्तक छिन्न भिन्न होऊन मरेल. कोणाच्या घरी काय शिस्त आहे याचंही ज्ञान राजाला असावं अशी राजनीती आहे. श्रीकृष्ण तसा आहे. जयद्रथासंबंधीच्या या शापाचे यथावत ज्ञान त्याला आहे. त्यांनी तो शाप देणाऱ्यावरच उलटवला. जयद्रथाचे मस्तक त्याच्या पित्याच्या मांडीवर जाऊन पडलं तेव्हा तो गडबडीनं उठून उभा राहिला. त्यामुळे अर्जुनाच्या शरसंधान कौशल्याने वृद्धक्षत्राच्या मांडीवर पडलेले मस्तक त्याच्याच करवी भूमीवर आदळले आणि वृद्धक्षत्र स्वतः शापाप्रमाणे डोके फुटून मरण पावलं. वृद्धक्षत्राने दिलेला शाप हा केवळ पुत्रमोहापोटी होता. त्याला कोणतेही नैतिक अधिष्ठान नव्हते. आपल्या तपस्येचे सामर्थ्य त्याने असे स्वार्थासाठी वापरले. आकाशवाणीने जे शब्द उच्चारले त्यात रणभूमीवर युद्ध करीत असताना तुझ्या पुत्राचा शिरच्छेद होईल असे शब्द होते. कुणी तो झोपलेला असताना त्याची हत्या करण्यासाठी त्याचे डोके तोडील असे म्हटलेले नव्हते. क्षत्रिय धर्माप्रमाणे रणांगणात मारणे वा मरणे अगदी स्वाभाविक आणि न्याय्य असेच असताना वृद्धक्षत्राने हा शाप उच्चारणे अयोग्य होते. त्यामुळेच जयद्रथ निर्भय झाला होता आणि त्याचा परिणाम म्हणून उन्मत्तपणे वागू लागला होता. पातके करीत होता. वनवासात असताना त्यानं द्रौपदीचे अपहरण करण्याचा जो नीच प्रयत्न केला होता त्यावरून हे स्पष्ट होते. युधिष्ठिराच्या दयाळूपणामुळे त्यावेळी तो वाचला होता. राक्षसांनी तपश्चर्या करून वर मागून घेतले त्यात आपणास मृत्यू येऊ नये असेच वर मागितले आहेत. मृत्यूला न भिणे यात शौर्य आहे. मृत्यूच येऊ नये म्हणणे हे खरे तर भित्रेपणाचे लक्षण आहे. जन्म जसा स्वाभाविक नैसर्गिक आणि इष्ट तेच स्वरूप मृत्यूचेही आहे. तो येईल तेव्हा योग्य वेळी यावा, कष्ट न देता यावा अशी इच्छा करणं ठीक आहे. एरवी मरणात खरोखर जग जगते हे एका आधुनिक कवीचे उद्गार यथार्थ आहेत. तेव्हा न्याय आणि यथोचित मृत्यूचे स्वागत करण्याची माणसाची मनोवृत्ती असली पाहिजे. श्रीकृष्णाने आपल्या या योजनेने तेही निदर्शनाला आणून दिलंय. जयद्रथाचा वध झाल्यानंतर युद्ध चालूच होतं. सात्यकी आणि कर्ण एकमेकांशी लढू लागले. अर्जुनाने ते पाहिलं आणि तो कृष्णाला म्हणाला, सात्यकीच्या सहाय्यासाठी आपल्याला गेलं पाहिजे. कर्णाने सात्यकीला भूरीश्रवाच्या मार्गाने पाठवावे असे घडू नये. मी युद्धामध्ये कृपाचार्यांना मूर्छित केलं, पराभूत केलं. त्याचा राग येऊन कर्ण माझ्यावर धावून येत होता. त्याला सात्यकीनं मध्येच अडवलं आहे त्यामुळे कर्ण अधिकच चिडेल. मला त्याचा प्रतिकार केला पाहिजे. कृष्ण म्हणाला, अर्जुना तू कर्णाच्या भानगडीत सध्या पडू नकोस. जयद्रथ वधाने तो संतापलेला आहे. हा आपलाच अपमान झाला आहे असं त्यास वाटत असणार. इंद्राकडून मागून घेतलेली एक अमोघ शक्ती त्याच्याजवळ आहे. ती त्याने तुझ्याकरताच मागून घेतली आहे आणि जपून ठेवली आहे. तेव्हा ती तुझ्याविरुद्ध वापरण्याचे त्याच्या मनात आले तर मोठी पंचायत होईल. सात्यकीही चांगला पराक्रमी आहे. तो कर्णाचं पाहून घेईल. कर्णाशी निकराने लढण्याची वेळ अद्याप आलेली नाही. कर्णाशी झालेल्या युद्धात सात्यकीनं कर्णाचा पराभव केला पण त्यास ठार मात्र मारले नाही. कारण कर्णाचा वध करीन अशी अर्जुनाची प्रतिज्ञा होती. पराभूत झालेला कर्ण दुर्योधनाच्या रथावर बसून पळून गेला. सात्यकीनं त्याचवेळी दुःशासनालाही पराभूत केलं पण जिवंत सोडलं. भीमाची प्रतिज्ञा त्याच्या लक्षात होती. विजयाचा जयघोष करीत कृष्णार्जुन युधिष्ठिराकडे आले. जयद्रथ वधाचे वृत्त त्यांनी युधिष्ठिराला कळवले. युधिष्ठिराला आनंद झाला. त्यानं दोघांचं अभिनंदन केलं. कृष्णाला धन्यवाद देऊन त्याची स्तुती केली. सात्यकी आणि भीम यांचेही त्यांनी केलेल्या पराक्रमाकरता कौतुक केलं. इकडे दुर्योधनाची अवस्था मात्र विलक्षण झाली होती. तो खिन्न झाला होता, हताश झाला होता. त्यानं झालेल्या पराभवाचं खापर द्रोणांच्या माथी फोडलं. तुम्ही आश्वासन दिलं म्हणून मी जयद्रथाला थांबून धरलं, नाहीतर तो आपल्या घरी निघाला होता. तसं झालं असतं तर बापडा वाचला तरी असता. तुम्हाला पांडव प्रिय आहेत म्हणून असं झालं. त्याचं हे बोलणं ऐकून द्रोणांना फार वाईट वाटलं. ते म्हणाले, दुर्योधना, दोष देण्यालाही काही सीमा असावी. मला पांडव प्रिय आहेत हे मी कधीच चोरून ठेवलेलं नाही. सदाचरणी धार्मिक वृत्तीची माणसं कोणालाही प्रियच वाटतात. पण मी माझ्याकडून काहीही अप्रामाणिकपणा केलेला नाही. जी माझी काही शक्ती आहे ती पणाला लावून तुझ्याकरताच लढतो आहे. जयद्रथ खरं तर प्रत्यक्षात तुमच्या स्वाधीन होता. तू, कर्ण, दुःशासन, कृपाचार्य, शल्य, अश्वत्थामा असे धनुर्धर तिथं रक्षण करीत होतात. तुम्ही जिवंत आहात आणि जयद्रथ मेला आहे हाही माझाच दोष का? तुमचं शौर्य, तुमचा पराक्रम कुठं गेला होता? ठीक आहे, दैव कोणाला टाळता येत नाही. मी आता युद्धाचा काहीतरी निश्चित निर्णय लागेल तेव्हाच कवच उतरवीन. मी स्वतः तरी मरेन अथवा पांचालांचा आणि पांडवसेनेचा संहार करेन, आज आता युद्ध थांबणार नाही, ते रात्रीही चालू राहील. त्या रात्री युद्धाचे घोर स्वरूप प्रकट झाले. प्रत्येक वीर अटीतटीने लढत होता, उभय पक्षाची हानी होत होती. कर्णाच्या शौर्यामुळे पांचालांचा पराभव झाला, अनेक पांडव पक्षीय वीर मारले गेले. निराशेपोटी माणसे जीवावर उदार होतात तशी अवस्था कर्णाची झाली होती. त्याच्या उन्मत्त प्रलापामुळे कृपाचार्यांनी आणि अश्वत्थाम्यांनी त्याचा उपहास केला होता. कर्ण शूरो मनोरथही असे म्हणून त्याला केवळ वाचीवीर ठरवले होते. कर्णाला निरुत्तर करणारी त्याच्या पराभवाची आणि अर्जुनाच्या पराक्रमाची अनेक उदाहरणं त्यांनी कर्णाला ऐकवली होती. तेव्हा तो कृपांना म्हणाला, अर्जुनाची उगीच वाखाणणी करू नका, मी मनात आणीन त्या क्षणी अर्जुनाला ठार करू शकेन. माझ्याजवळ इंद्रानं दिलेली एक अमोघ शक्ती आहे, तिच्या पुढे अर्जुनाचं काही चालणार नाही. तुम्ही हे समजून असा. दुर्योधनानी मध्ये पडून त्या तिघातील हे भांडण कसं बसं मिटवलं. या घटनेचे खडानखडा वृत्त कृष्णाला माहीत झालं होतं. त्यामुळे यावेळी कर्णाची आणि अर्जुनाची गाठ पडू देणं योग्य नाही असा निर्णय कृष्णानं घेतला आणि घटोत्कचाला बोलवलं. ते म्हणाले, घटोत्कचा, तू राक्षस आहेस, तुम्हा राक्षसांजवळ मायावी शक्ती असते आणि रात्री राक्षसांचे बळ स्वभावतःच अनेक पटींनी वाढलेलं असतं. द्रोणाचार्य आज अधर्मानी रात्रीही लढत आहेत, आपले सैन्य थकलेले आहे, संतापलेला कर्ण आता अनावर झाला आहे, तूही अत्यंत पराक्रमी आहेस, तेव्हा पांडव सेनेच्या रक्षणासाठी तुझे बळ पणाला लाव, विशेषतः कर्णाला पराभूत कर, घायाळ कर, ठार मार, जे साधेल ते कर, तुझ्यावरच्या विश्वासाने हे काम मी तुला सांगतोय. कृष्णानं केलेल्या गौरवामुळे घटोत्कच सुखावला. मी आज असा पराक्रम करीन की कौरवच काय, पण सर्व जग त्याची आठवण ठेवेल. मी आज माझ्या राक्षसी धर्माला जागून वागेन. दया क्षमा हे शब्द आमच्या कोशात नसतात, घटोत्कच असे म्हणताच कृष्णाने कौतुकानं त्याची पाठ थोपटली. घटोत्कच आपल्या प्रचंड राक्षसी सेनेसह रणांगणात उतरला. त्यानं आपल्या राक्षसी मायाचा प्रभाव दाखवण्यास आरंभ केला. तो केव्हा गुप्त होई, केव्हा प्रकट होई हे कोणासच नीट कळत नसे. कौरवसेना त्याच्या या मायावी युद्धानं व्याकुळ झाली, धास्तावली. दुर्योधनानं त्याच्या पक्षातील अलंबुष नावाच्या राक्षसाला तोडीस तोड म्हणून घटोत्कचावर पाठवलं, पण अलंबुषाचं काही चाललं नाही. अलंबुष मारला गेला. घटोत्कचाला कसं आवरावं आणि आपल्या सैन्याला कसं वाचवावं हे दुर्योधनाच्या लक्षात येईना. तो कर्णाकडे आला आणि म्हणाला, मित्रा, तुझ्या त्या इंद्रदत्त शक्तीचा उपयोग तू आता या घटोत्कचावर कर, त्याविना तरणोपाय नाही. तू ती शक्ती अर्जुनाकरता राखून ठेवली आहेस, पण या घटोत्कचाच्या राक्षसी मायेतून आणि क्रूर पराक्रमातून आपण वाचलो तर मग अर्जुनाशी गाठ पडणार ना. घटोत्कच आता थोडा वेळ जरी जिवंत राहिला तरी आपली धडगत नाही हे तुलाही स्पष्ट दिसते आहे ना. अर्जुनाकरता ही विशेष शक्ती राखून ठेवलीच पाहिजे असं नाही. तुझं शौर्य, तुझे रणकौशल्य, तुझे तीक्ष्ण बाण हेही अर्जुनाचा पराभव करण्यास पुरेसे आहेत. परिस्थितीची भीषणता कर्णालाही जाणवत होती. त्याला दुर्योधनाचे म्हणणं मान्य करावं लागलं. कर्णाने इंद्रशक्तीचा प्रयोग घटोत्कचावर केला आणि घटोत्कच ठार झाला. हे वृत्त कळताच पांडव शोकाकुल झाले, पण श्रीकृष्ण मात्र प्रसन्न झाले. युधिष्ठिरांनी त्याचं कारण विचारलं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कर्णाजवळ एक अमोघ शक्ती होती, ती त्याने कवचकुंडले देऊन इंद्राकडून विकत घेतली होती. तिचा प्रयोग एकदाच होण्यासारखा होता, पण केवढ्याही पराक्रमी वीराचा वध करण्याचे सामर्थ्य त्या शक्तीत होते. कर्णानं ती केवळ अर्जुनाकरता वापरायची म्हणून जपून ठेवली होती, पण घटोत्कचाला मारण्यासाठी तिचा उपयोग करणं कर्णाला भाग पडलं. आता अर्जुनाला भय उरलं नाही. युधिष्ठिर म्हणाला, हे ठीक आहे, पण आपला घटोत्कच मेला त्याचं काही नाही का? अभिमन्यूच्या वेळी आपण सारे शोकाकुल झालो होतो, तुलाही दुःख झाले होते. त्यावेळी आपले दुःखाश्रू कृष्णा तुलाही आवरता आले नाहीत. अभिमन्यूप्रमाणे घटोत्कचही आपलाच होता, तो भीमाचा मुलगा होता. आम्ही वनवासात असताना त्यानं प्रेमादरानं आमच्याकरता पुष्कळ कष्ट घेतले होते. आम्हाला सुख लागावं म्हणून त्यानं फार प्रयत्न केले होते, हे तुला माहीत नाही का? अभिमन्यूच्या मृत्यूनं मला जेवढं दुःख झालं तेवढंच घटोत्कचाच्या मृत्यूनंही झालं आहे. घटोत्कच अभिमन्यूसारखाच पराक्रमी होता, शूर योद्धा होता. अभिमन्यूच्या मागे तरुण पिढीचा म्हणून त्याचा आम्हाला आधार होता, तोही आता नाहीसा झाला, ही आमची केवढी मोठी हानी आहे. यावर कृष्ण गंभीरपणे म्हणाले, युधिष्ठिरा, नात्याचा विचार करता अभिमन्यू इतकाच घटोत्कच आपला होता या शंकाने, पण काही झालं तरी तो राक्षस होता, तो तुमच्याशी कितीही चांगला वागत असला तरी त्याचे इतर वर्तन उद्दंडपणाचे आणि क्रूर होते. ऋषीमुनींना त्रास देणं, यज्ञयागाचा विध्वंस करणं, निरपराध्यांना छळणं यात त्याला सुखसंतोष वाटत असे. आपला म्हणून मी त्याची इतके दिवस गय केली, विशेषतः केवळ तुमच्यासाठी म्हणून मी त्याच्या वर्तनाकडे थोडं दुर्लक्ष केलं. तो आता असा मेला नसता तर त्याच्या मृत्यूसाठी मला निराळा प्रयत्न करावाच लागला असता. ते टळलं आणि अर्जुन सुरक्षित राहिला. श्रीकृष्णाची ही भूमिका लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांनी केवळ नात्याचा कधीही विचार केला नाही. सज्जनांचे संरक्षण, दुर्जनांचा नाश आणि धर्माची संस्थापना असे जगताचे कल्याण साधून देणारे स्वतःचे ध्येय सिद्धीस नेण्याच्या दृष्टीनं त्यांची प्रत्येक कृती घडत असे. निस्वार्थता, निर्लोभता, निर्ममता यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे त्यांचं जीवन होतं. व्यक्ती म्हणून त्यांनी कोणावर प्रेम केलं नाही आणि व्यक्ती म्हणून कोणाचा द्वेष केला नाही. आजचा शब्द वापरायचा तर त्यांचं प्रेम मानवतेवर होतं. मानवता नसेल तर शरीर माणसाचं असलं तरी माणूस माणूस नसतो, तो हिंस्र पशु असतो, राक्षस असतो. अशा स्थितीत मानवतेकरता माणसाचा बळी देणं अपरिहार्य ठरतं. पण हे नेमकं कळण्यासाठी ज्यानं हे घडवायचं त्याची वृत्ती निर्मम आणि निस्वार्थी असावी लागते. श्रीकृष्ण या अतिउदात्त सद्गुणांचे मूर्तिमंत प्रतीक होते. ते दिव्य सद्गुण जणू त्यांच्या रूपाने साकारले होते. एका आधुनिक विदुषीने म्हटल्याप्रमाणे त्यांनी गीता नुसती सांगितली नाही, ते संपूर्ण गीता जगत होते. मध्यरात्र टळल्यानंतर काही वेळाने अर्जुनाच्या सांगण्यावरून युद्ध थांबवण्यात आलं. सैनिकांनी उभ्या उभ्याच विश्रांती घेतली. चंद्रोदय होताच पुन्हा युद्धास आरंभ झाला. घटोत्कचाच्या पराक्रमाने कौरव सेनेचा विलक्षण नाश झाला होता. त्यामुळे दुर्योधन अत्यंत खिन्न झाला, शोकाकुल झाला, निराश झाला आणि त्याची ही सर्व व्यथा संतापाच्या रूपाने द्रोणाचार्यांवर कोसळली. कर्णाने युद्धास भाग घ्यावयास आरंभ केल्यापासून केवळ कर्णाच्या संरक्षणासाठी म्हणून धावलेले दुर्योधनाचे निदान 20-25 भाऊ भीमाकडून कर्ण पाहत असताना मारले गेले होते. कर्ण किती शूर आहे, तो आपले कितपत संरक्षण करू शकेल हे खरं तर या घटनेवरून दुर्योधनाला उमगायला पाहिजे होतं. कर्णाचा हा पराभव अधिकच लाजिरवाणा ठरतो कारण तो भीमाने मुख्यतः धनुर्युद्धात केलेला आहे. भीमाची प्रसिद्धी मल्लयुद्ध गदायुद्धाकरता आहे. धनुर्युद्धामध्ये अत्यंत श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहे तो अर्जुन. इंद्रशक्तीपासून उत्पन्न होणारा धोका लक्षात घेऊन कृष्णाने अर्जुनाला शक्यतो कर्णाशी समोरासमोर लढू दिलं नव्हतं. पण तरी ज्या 2-4 वेळी कर्णार्जुनाचा युद्धप्रसंग घडला त्या प्रत्येक वेळी कर्ण अर्जुनाकडून पराभूत झालेला आहे. सात्यकीनेही त्यास पराभूत केला आहे. तरी दुर्योधनाचा कर्णावर विश्वास आहे. त्याचं शौर्य आपलं रक्षण करील असं त्यास वाटत असतं. हे मोठं आश्चर्य आहे. याचं कारण एकच आहे, ते म्हणजे कर्ण हा दुर्योधनाचा स्तुतीपाठक आहे. आधुनिकांना जरा कडक वाटणारे शब्द वापरायचे तर कर्ण हा दुर्योधनाचा लाळघोट्या आहे, तोंडपूजा आहे, चमचा आहे. दुर्योधनाला संतुष्ट करण्यासाठी मी पांडवांना वेडेवाकडे बोललो, या माझ्या दुर्वर्तनाने मी जळतो आहे, असा पश्चाताप त्याने एकदा कृष्णापुढे व्यक्त केला होता. पण त्यानंतरही त्याच्या या वागणुकीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. तो दुर्योधनाची नेहमी स्तुतीच करीत राहतो. एकदा तर तो दुर्योधनाशी बोलताना म्हणाला, दुर्योधना खरंच सांगतो, मला तुझ्यामध्ये एकही दुर्गुण दिसत नाही. उलट पांडवांच्या ठिकाणी एखादा तरी सद्गुण असेल असे मला म्हणवत नाही. तोंडपूजेपणा याच्यापेक्षा काही वेगळा असतो का? प्रत्येक वेळी दुर्योधनाच्या होमध्ये हो मिसळणे, त्याचे स्तुतीपाठ गाणे आणि स्वतःच्या शौर्याची पराक्रमाची निरनिराळ्या प्रकारांनी प्रौढी मिरवणे, एवढे एकच कार्य कर्णाने सतत केलं आहे. दुर्योधनाची योजना कितीही नीचपणाची असली तरी तो त्याला प्रोत्साहनच देतो. त्यामुळे तो मिरवीत असलेली प्रौढी आणि त्याचा होणारा पराभव याकडे दुर्लक्ष करून दुर्योधनही कर्णाचे गुणानुवाद गात राहतो. भीष्मद्रोणांनी तसं कधी केलं नाही. त्यांनी चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईटच म्हटलं. दुर्योधनाचे दोष स्पष्टपणे, अगदी फटकळपणे सुद्धा त्याला दाखवून दिले. म्हणून तो जेव्हा जेव्हा संधी सापडेल तेव्हा तेव्हा त्यांच्याशी त्यांचा अवमान होईल, अधिक्षेप होईल असेच बोलत राहिला. दुर्योधनाचा उल्लेख त्याच्या पित्यासकट अनेक वेळा अनेकांनी मूर्ख म्हणून केला आहे. ते त्याच्या या स्वार्थी अविवेकी बुद्धीमुळे खरं वाटतं. मात्र त्याचा मूर्खपणा बुद्धीच नसण्यामुळे वा ज्ञानाच्या अभावामुळे निर्माण झालेला नाही, तो त्याच्या स्वार्थी अहंकारातून प्रकट होतो. स्वार्थ आणि अहंकार याच्या जोडीला दुष्टता आणि उन्मत्तताही असली म्हणजे माणूस अंधळा होतो. त्याला योग्य ते हिताचं ते दिसतच नाही आणि मग त्याची कृती मूर्खपणाची दिसते. अशा व्यक्तीला मूर्ख म्हणणं हा सुद्धा त्यांचा गौरवच मानला पाहिजे आणि मूर्ख शब्दाचा अपमान समजला पाहिजे. खऱ्या मूर्खाला मूर्ख म्हणून संबोधण्यात काही अर्थ असतो, त्याची कीव करावी लागते, त्याच्याविषयी दया बाळगावी लागते. असो, झालेल्या पराभवाचा आणि हानीचा राग दुर्योधनाने द्रोणावरच काढला. तो द्रोणांना जे बोल लावतो ते त्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकणारे आहेत. तो म्हणतो, द्रोणाचार्या, तुम्ही सेनापती आहात, विश्रांतीसाठी युद्ध थोडा वेळ थांबवावे या अर्जुनाच्या सूचनेला तुम्ही अनुमोदन कसं दिलं? जे शत्रू थकले आहेत, विश्रांती घेत आहेत, ज्यांचा युद्धाविषयीचा उत्साह नाहीसा झाला आहे, त्यांना असं मोकळं सोडून चालतं का? त्यांना क्षमा करून चालतं का? पण तुम्ही ते केलं, आम्हीही जाऊ द्या म्हटलं. म्हणजे शत्रू पक्षीय झोपलेले असताना त्यांच्यावर आघात केला नाही, ते तुम्हाला प्रिय वाटावं म्हणूनच. पण आम्ही संयमाने वागलो, त्याचा परिणाम मात्र उलटाच झालाय. मिळालेल्या विश्रांतीमुळे पांडव सैन्याचा उत्साह वाढलाय, ते अधिक बलवान झालेत. उलट आम्ही मात्र खचल्यासारखे बलहीन निस्तेज असे झालेलो आहोत. तुम्ही नेहमी पांडवांना अनुकूल असे निर्णय घेता म्हणून ते वरचेवर चढता आहेत आणि आम्ही मात्र कोसळतो आहोत. त्यांचा लाभ होतो आहे, आमची हानी होते आहे. खरं तर पांडवांना तुमचं भय आहे, पण तुम्ही त्यांच्याशी क्षमाशील वृत्तीने वागता आहात. ते तेवढे तुमचे शिष्य आहेत आणि मी कुणीच नाही का? मी दुर्दैवी आहे. दुर्योधनाचे हे चीड आणणारे भाषण ऐकून द्रोण रागावले आणि रोषाने म्हणाले, अरे मी आता वृद्ध आहे, तरी माझी सारी शक्ती पणाला लावून तुझ्यासाठी युद्धात लढतो आहे. आता तुला विजय मिळवून देण्यासाठी मी काही नीच कृत्य करावे लागले तरी करीन. पांडव पक्षातील अनेकांना दिव्यास्त्रांचे ज्ञान नाही, मला ते आहे. मी त्यांच्यावर दिव्यास्त्रांचा प्रयोग करून त्यांना ठार मारेन, तोवर विश्रांती घेणार नाही. आता मृत्यू हीच माझी विश्रांती ठरेल. मात्र अर्जुन थकला होता म्हणून विश्रांती घेत होता असं समजू नकोस. तसं मानणं तुझा वेडेपणा ठरेल. अर्जुनाच्या पराक्रमाचा आणि धैर्याचा अनुभव तुला वेळोवेळी आलेला आहे. आपण सर्व पाहत असताना आपल्यासमोर अर्जुनानं आपल्या सर्व सैन्याची दुर्दशा उडवली आहे, हे तुझ्या लक्षात आलं नाही का? अर्जुनाची प्रशंसा ऐकून दुर्योधन अधिकच संतापला आणि म्हणाला, आचार्य, आपल्या सैन्याचे दोन भाग करा. त्यातील एक घेऊन मी दुःशासन, कर्ण आणि शकुनी असे चौघे म्हणून अर्जुनाला युद्धात ठार करतो. सेनेचा दुसरा अर्धा भाग घेऊन तुम्हाला काय पराक्रम करायचा आहे तो करा. हे ऐकून द्रोणाचार्य केवळ हसले, म्हणाले, मूर्खाशिवाय अशी भाषा कोणी करणार नाही. युद्धात अर्जुनाशी गाठ पडल्यानंतर घरी जिवंत परतणारा पुरुष अजून जन्माला यायचा आहे, अर्थात पळून जाणारा नसला तर. तुम्ही तिघांनी पांडवांना आम्ही युद्धात ठार मारू अशा प्रतिज्ञा अनेक वेळा केलेल्या आहेत. ही प्रौढी तुम्ही धृतराष्ट्रापुढेही मिरवली आहे, ती आता खरी करून दाखवा. तुमचा शत्रू तुमच्यापुढे निशंकपणे उभा आहे. दुर्योधनाच्या इच्छेप्रमाणे अर्धे सैन्य घेऊन द्रोण पांडव सेनेशी लढू लागले. द्रोणाचार्य दुर्योधनाच्या भाषणाने क्षुब्ध झाले होते. काहीही करून पांडवांना पराभूत केलंच पाहिजे असा निश्चय त्यांनी केला होता. जीवाला जणू ते आता कंटाळले होते. न्याय अन्याय, धर्म अधर्म याचा विचार त्यांनी सोडून दिला होता. शक्य त्या सर्व प्रकारांनी पांडव सैन्यातील वीरांचा वध करणे एवढे एकच त्यांचे लक्ष होते. द्रुपद, विराट असे नामवंत योद्धे त्यांनी ठार मारले. इकडे अर्जुनाला शासन करण्यात दुर्योधनाला यश आलं नव्हतं, येणं शक्यच नव्हतं. नकुलानी सात्यकीनेही त्याचा पराभव केला. द्रोणाचार्यांची युद्धपद्धती पाहून ऋषीमंडळी खिन्न झाली. ते द्रोणांकडे आले आणि द्रोणांना म्हणाले, ब्राह्मण कुळात जन्माला येऊन तुम्ही ब्राह्मणांसारखे वागला नाहीत. इतकंच नाही तर युद्धातही अधर्माचरण करीत आहात. ज्यांना अस्त्र माहीत नाहीत त्यांच्यावर अस्त्रांचा प्रयोग करून त्यांची हत्या करीत आहात. आता हे थांबवा, शस्त्र त्याग करा आणि परलोकवास स्वीकारा. तुम्ही आपल्या शिष्याला अर्जुनाला ब्रह्मास्त्र कसं केव्हा कोणावर वापरावं यासंबंधी अतिशय कडक नियम सांगितले होते. ज्यांना साधी अस्त्रे माहीत नाहीत अशांच्या वरही तुम्ही ब्रह्मास्त्रासारख्या अतिभीषण अस्त्राचा प्रयोग करून त्यांना जाळलत. तुम्ही चांगले विद्वान वेदवेत्ते ब्राह्मण असताना ब्राह्मण्याला लांछनास्पद असणारं कर्म करीत आहात, तेव्हा आपले आयुष्य संपवा झाला हा अधर्म पुष्कळ झाला. ऋषीमंडळींच्या या स्पष्टोक्तीनं द्रोण मनातून थोडे खचले, पण लढतच राहिले. अपराधाच्या जाणीवेने त्यांचा पहिला आवेश ओसरला होता, पण जो उरला होता तोही पांडव सैन्याला त्यांच्या शस्त्रास्त्रविद्येतील पांडित्यानं भारी पडत होता. पांडव सेनेचा होणारा तो संहार पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हातात शस्त्र धारण केले आहे तोपर्यंत द्रोण कोणाला आटोपणार नाहीत. दुर्योधनाने केलेल्या अधिक्षेपाने चिडलेले द्रोण न्यायान्यायाचा विचार न करता त्यांच्या प्रतिष्ठेला न शोभणारे अधर्मयुद्ध करीत आहेत. अशा स्थितीत त्यांना शस्त्राचा त्याग करायला भाग पाडलं पाहिजे. त्यांचा आपल्या मुलावर अश्वत्थाम्यावर अत्यंत प्रेम आहे. दारिद्र्यामुळे जी परवड स्वतःच्या वाट्याला आली ती सर्व प्रकारच्या विद्या आत्मसात केलेल्या असतानाही आपल्या एकुलता एक तान्ह्या लेकराला साधं दूध देण्याचीही शक्ती आपल्या ठाई नाही याची खंत वाटून ते प्रथम बालमित्र असलेल्या द्रुपदाकडे गेले. पण राजा द्रुपदाने ऐश्वर्यमदाने त्यांचा अपमान केला म्हणून ते द्रुपदावरच्या रागाने हस्तिनापूरला आले. भीष्मांना त्यांची योग्यता माहिती होती. तेव्हा तुम्हा नातवंडांच्या शिक्षणासाठी द्रोण हे योग्य गुरु ठरतील या विचाराने भीष्मांनी द्रोणाला आश्रय दिला. आणि मुळात अत्यंत तेजस्वी असलेल्या या ब्राह्मणाने ब्राह्मण्याला न शोभणारी राजसेवा संतोषाने स्वीकारली. ब्राह्मणाने शीलोंच्छ वृत्तीने राहावे फार तर अयाचित स्वीकारावे, पण कोणत्याही परिस्थितीत राजाचं अन्न खाऊ नये, राजाची सेवा करू नये असा धर्मशास्त्राचा नियम आहे. तिकडे द्रोणांनी संपूर्ण दुर्लक्ष केलं. त्यांना असलेला पुत्रमोह हेच याचं कारण होय. साधनहीनतेमुळे जे दुःख जे कष्ट आपणास सोसावे लागले ते आपल्या मुलाच्या वाट्याला कधीही येऊ नयेत या भावनेनी द्रोण कौरवांच्या आश्रयाला राहिले आणि सहजपणे प्राप्त झालेल्या वैभवाला भुलून तिथंच गुंतून बसले. त्यापायी दुर्योधनाकडून पदोपदी होणारा अपमानही सहन केला आणि त्याचा राग ते तुमच्यावर आता काढीत आहेत. अधर्माने जगलेला हा ब्राह्मण आता युद्धातही अन्यायाने वागतो आहे, अधर्माने संहार करतो आहे. तेव्हा त्याच्या पुत्रावरील प्रेमाचा लाभ घेऊन अश्वत्थामा मेला असं द्रोणांना ऐकवलं पाहिजे. अश्वत्थामा दूर कुठेतरी लढतोय, तेव्हा तो मेल्याची हूल उठवणं सोपं आहे, तसं करा. पण कृष्णाची ही योजना अर्जुनाला रुचली नाही. भीमाने कृष्णाचं हे बोलणं ऐकलं होतं, त्यानं त्याचा त्वरित लाभ घेतला आणि आपल्याच सैन्यातील एका राजाचा अश्वत्थामा नावाचा हत्ती स्वतःच गदाघाताने ठार केला आणि अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला अशी मोठ्यानं ओरड केली. ती ऐकून द्रोणाच्या मनाची थोडी चलबिचल झाली. पण अश्वत्थामा पराक्रमी आहे हे माहीत असल्याने भीमाच्या ओरडण्याचा त्यांना पुरेसा विश्वास वाटला नाही. काही अंतरावर युधिष्ठिराचा रथ दिसत होता. युधिष्ठिर सत्यवक्ता आहे, त्रैलोक्याच्या राज्यासाठीही तो असत्य भाषण करणार नाही, म्हणून खरं खोटं काय ते त्यालाच विचारू. या विचारांनी द्रोणांनी आपला रथ युधिष्ठिराकडे जाण्याकरता वळवला. ते पाहताच द्रोण कुठं आणि का निघाले आहेत ते कृष्णाने ओळखलं आणि त्यांनी त्वरेने युधिष्ठिराला गाठलं. कृष्ण त्याला म्हणाले, युधिष्ठिरा, भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारून अश्वत्थामा मेला अशी केलेली ओरड तू ऐकली आहेसच. खरं खोटं पडताळून पाहण्यासाठी द्रोण तुला विचारतील, तू हो म्हण. युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, भलतंच काय सांगतोस, मी उभ्या आयुष्यात आजवर कधी असत्य भाषण केलं नाही, असत्यानं वागलो नाही आणि आता प्रत्यक्ष वंदनीय गुरुजवळ खोटं बोलू, तेही स्वार्थ साधण्यासाठी, हे अशक्य आहे, माझ्याच्यानी होणार नाही. कृष्ण संतापले आणि ते म्हणाले, युधिष्ठिरा, खोळेपणा करू नकोस, तुझे हे युद्ध धर्मासाठी लढले जात आहे, अन्यायाच्या प्रतिकारासाठी लढले जात आहे. राज्यलाभ हा त्यातला एक लहानसा भाग आहे, तोही साधन आहे, साध्य नव्हे. द्रोण हे आता तुझे गुरु नाहीत, अधर्माने लढणारे तुझे शत्रू आहेत. ते आणखी काही वेळ असेच लढत राहिले तर तुझ्या सर्व सैन्याचा संपूर्ण विनाश होईल. वैयक्तिक निष्ठेपायी होणारा हा प्रचंड संहार सत्याचे नव्हे तर असत्याचे अधर्माचे स्वरूप आहे. हे जग मायामय आहे, तिथं कृतीपेक्षा हेतू महत्त्वाचा आहे. धर्मशास्त्रानेही सर्वनाश होण्याचे भय उत्पन्न झाले असेल तर तो टाळण्यासाठी असत्य बोलावं लागलं तर त्यात काही दोष नाही असं सांगितलंय. तेव्हा द्रोणाने विचारताच, हो अश्वत्थामा मेला असं ठामपणे सांग. युधिष्ठिराला ते काही तितकंसं पटलं नाही, पण त्याच्यासारख्या महापंडितालाही कृष्णाचं म्हणणं खोडून काढणारा तर्कवाद करता आला नाही. कारण कृष्णाचं बोलणं ध्येयावर आधारलेलं होतं, साध्याशी निगडीत होतं. वरवर काय दिसतं आणि काय योग्य वाटतं या आधारावर कृष्णाचे विचार खोडून काढणं शक्यही नव्हतं. त्यामुळे त्यानं कृष्णाला मान तुकवून होकार दिला, पण त्याच्या मनाची दुविधा पूर्ती संपली नव्हती. सज्जनाचा सज्जनपणा हेच त्याचे मर्म असते, त्यामुळे त्याचा लाभ दुर्जनांना घेता येतो. तो घेता येऊ नये म्हणून सज्जनांनी यथायोग्य वर्तनाचे कवच धारण केले पाहिजे. ध्येयावरील लक्ष विचलित होऊ देता कामा नये, साधनांचा दुराग्रह धरता कामा नये. कळतं पण वळत नाही, पटतं पण हातून घडत नाही, असं काही वेळा चांगल्यांचंही होतं. युधिष्ठिर असा दुविधेत घोटाळत असतानाच द्रोण तिथं येऊन पोचले आणि त्यांनी अश्वत्थामा खरंच मेला का असं युधिष्ठिराला विचारलं. युधिष्ठिर मोठ्यानं हो म्हणाला आणि अगदी हळूच पुटपुटला, त्या नावाचा हत्ती मेला. द्रोणाचार्य युधिष्ठिराच्या या बोलण्यामुळं अगदी खचले, पुत्रशोकाने व्याकुळ झाले आणि जीवनाविषयीची त्यांची सर्व आस्था संपुष्टात आली. ते परतले, पण त्यांना पूर्वीप्रमाणे धृष्टद्युम्नाशी युद्ध करता येईना, त्यांना अस्त्रांचे स्मरण होईन असे झाले. तरी ते लढतच राहिले. या युद्धात त्यांनी धृष्टद्युम्नाचा रथ मोडला, घोडे मारले, धनुष्य तोडले. भीमानी धृष्टद्युम्नाला आपल्या रथावर घेतले. धृष्टद्युम्न रथातून लढू लागला तेव्हा भीम ओरडून म्हणाला, जगण्याची अशा केवढी बलवान असते माणसामध्ये. आचार्य, ज्याच्याकरता जगलात, ज्याच्याकरता दुर्योधनासारख्या दुष्टाची सेवा पत्करलीत, तो अश्वत्थामा मेला आहे, आता कोणाकरता जगतात? भीमाचं हे बोलणं द्रोणाचार्यांना मर्मी लागलं. ते आपल्या सेनेकडे पाहून मोठ्याने म्हणाले, दुर्योधना, करणा, कृपा, हे पहा मी शस्त्र टाकून देत आहे. सैन्याचा भार आता तुम्ही सांभाळा, पांडवांकडून तुमचं भलं होवं. त्यावेळी दृष्टद्युम्नानं आपल्या हातातील धनुष्यबाण टाकून दिले, तलवार उपसली आणि त्यानं द्रोणाचं शिर धडा वेगळं केलं. कौरवसेनेत हाहाकार उडाला. अर्जुनाला दृष्टद्युम्नाचे हे कृत्य मुळीच आवडलं नाही. त्यानं दृष्टद्युम्नाची आणि युधिष्ठिराचीही फार निंदा केली. अर्जुनाला द्रोणांविषयी अत्यंत आदर होता, प्रेम होतं. द्रोणांनी आपल्याला विद्या शिकवताना किती कष्ट घेतले, किती वात्सल्य प्रेमाने वागवलं, ते सर्व त्याला आठवलं आणि दुःखानं त्याचं अंतःकरण गहिवरून आलं होतं आणि त्या भरात तो बोलत होता. भीम त्यावर म्हणाला, अर्जुना, सगळं ठाऊक असताना आम्हाला का बोल लावतोस? ज्या नात्यामुळे तुला दुःख होतं आहे ते नाते रणांगणावर उरतं का? भीष्माचार्यांना तू शरशय्येवर निजवलंस, ते आपले आजोबाच होते ना. द्रोणांनी स्वतः ब्राह्मण असून क्षत्रिय धर्म स्वीकारला, त्यामुळे त्यांचा ब्राह्मणपणा उरला नव्हता. आम्हाला दोष लावण्यापूर्वी तू द्रोण कसे वागले तेही लक्षात घे ना. आपल्या अभिमन्यूला 6 जणांनी मिळून ठार मारलं आणि हा अधर्म द्रोणाचार्यांनी सुचवला होता. ते स्वतःही त्या 6 जणात होते. त्या निष्पाप कोवळ्या तरुणावर निर्दयपणे शस्त्र चालवताना या आपल्या गुरुला आपल्या वृद्धत्वाची, गुरुत्वाची, ब्राह्मणत्वाची कशाचीही आठवण राहिली नाही. त्यांच्या या अधार्मिक कृत्यानं त्यांना या प्रकारानं शिरच्छेद सोसावा लागला. त्यांनी संक्षप्तक गणाची निर्मिती करून तुला सतत एकीकडे गुंतवून ठेवलं. आपल्या सेनेतील वीरांना तुझे पराक्रमी संरक्षण लाभणार नाही अशी व्यवस्था केली. ही चाल कपटीपणाचीच होती. शकुनीनं द्यूतामध्ये कपट केलं, त्यासारखंच द्रोणांचं हे कृत्य आहे. रात्रीही युद्ध चालू ठेवणं हा अधर्म नाही का? पण चिडलेल्या द्रोणांनी तोही केला. आज तर त्यांनी अधर्मयुद्धाचा कळस केला. ते पुढे येईल त्याला त्यांना अवगत असलेल्या अस्त्रांचा उपयोग करून मारित होते. तो कोण आहे, त्याची पात्रता काय, त्याला अस्त्राचे ज्ञान आहे का नाही हेही त्यांनी विचारात घेतलं नाही. ब्रह्मास्त्रासारखं घोर अस्त्रही त्यांनी थोडाही विवेक न दाखवता, विचार न करता वापरलं. त्यामुळे आपल्या सेनेचा केवढा नाश झाला हे तू आपणहून लक्षात घ्यायला हवं होतं, पण ते न करता आमचाच धिक्कार करतोयस याचं नवल वाटतं. अधर्माचा प्रतिकार अधर्मानं करण्यात काही पाप नाही, ते आवश्यकच आहे. इतकंच नाही तर तोच धर्म आहे. बळी दिल्या जाणाऱ्या पशुसारखे आम्ही वागायला हवं होतं का? तुझा सज्जनपणा तुला लखला भासो. धृष्टद्युम्नानेही अर्जुनाला चोख उत्तर दिलं. तो म्हणाला, मी द्रोणाला ठार मारण्याकरता जन्माला आलो आहे, तीच माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता होती, ती मी पार पाडली आहे. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन हे ब्राह्मणाचे कर्तव्य, तोच त्याचा धर्म. तो द्रोणाने पाळला असता तर हा प्रसंग त्यांच्यावर ओढवलाच नसता. आपला धर्म टाकून दुसऱ्याचा स्वीकारणं हाच मुळी केवढा अधर्म आहे. सर्व धार्मिकांच्या दृष्टीनं तो विषासारखा आहे, तेव्हा तू माझी जी निंदा करतोयस ती अगदी अयोग्य आहे, पण मी द्रौपदीकडे पाहून त्याची तुला क्षमा करतोय. द्रोणाचे आणि आमचे परंपरागत वैर आहे, ते कधी विसरले नाहीत. युद्ध करतानाही ते बहुतेक सर्व लक्ष आमच्यावर केंद्रित करून लढत. त्यांनी माझ्या बंधुबांधवांना, माझ्या दलातील सैनिकांना ठार मारण्यात जेवढा पराक्रम दाखवला तेवढा इतर वेळी दाखवला नाही. तेव्हा माझ्या स्वकीयांचे संरक्षण करणं हे माझं कर्तव्यच होतं. स्वकीयांच्यावर द्रोणांनी केलेल्या अन्यायाचा मी प्रतिशोध घेतला आहे, माझं काहीही चुकलेलं नाही. धृष्टद्युम्नाच्या या बोलण्यावर अर्जुन काही बोलला नाही, पण अर्जुनावर श्रद्धा असलेल्या सात्यकीला ते सहन झाले नाही. तो खवळला आणि धृष्टद्युम्नाला दुरुत्तरे करू लागला. धृष्टद्युम्नाने सात्यकीला, तू भूरिश्रवाचा शिरच्छेद केलास तेव्हा तुझा धर्माधर्माचा विचार कुठं गेला होता, असं मार्मिकपणे विचारलं. सात्यकीजवळ याचं उत्तर खरं तर नव्हतं. तो वर्दळीवर आला आणि ही वादावादी परस्पर मारामारीत परिणत हो पाहत होती, पण कृष्णानं युधिष्ठिरानं मध्ये पडून हे प्रकरण दोघांनाही आवरून कसंबसं मिटवलं. अर्जुन धृष्टद्युम्नाला टाकून बोलला. धृष्टद्युम्नाने स्वतःची भूमिका स्पष्ट करणारं उत्तर दिलं. त्यानं ते वैयक्तिक संबंधातून दिलेलं असलं तरी ते तत्वतः चुकीचं नव्हतं. खरं तर सात्यकीला मध्ये पडण्याचं काही कारण नव्हतं, परंतु युद्धात अनेक वेळी स्वतःच्या संरक्षणास धावून येणाऱ्या अर्जुनाची कड घेतल्यापासून त्याला राहवलं नाही. अर्जुन त्याचा गुरुही होता, त्यामुळे अर्जुनाची अवहेलना करणारे, द्रौपदीकडे पाहून मी तुझ्या बोलण्याची तुला क्षमा करीत आहे असे जे उद्गार धृष्टद्युम्नाने काढले त्याची चीड सात्यकीला आली असावी. यावेळी धृष्टद्युम्न आणि सात्यकी यांनी परस्परांना जी दुरुत्तरं केली ती त्यांना न शोभण्यासारखी होती. कृष्णाच्या अखंड सहवासात राहूनही क्वचित का होईना पण सात्यकी असे बोलतो असे वागतो याचा खेद झाल्याशिवाय राहत नाही. संगतीचा परिणाम होतो हे खरं, पण ते मर्यादित अर्थानंच खरं आहे ते अशा प्रसंगावरून लक्षात येतं.